कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। तर काय सांगत होतो सांगा बर। लगीन केलं, लगीन लगीन केल्यावर पण त्याला रुची नाही बायकोमध्ये किंवा संसारामध्ये, तर काय करावं। तर वडील म्हणतात की ज्याला चैतन्य महाप्रभूंचं प्रेम मिळालेलं आहे त्याला तुम्ही काय बांधणार, त्याला म्हणे साखळ्याने बांधून ठेवलं होतं घरामध्ये, म्हणजे साखळ्याने बांधणं व्यर्थ आहे या माणसाला, काय बांधणार तुम्ही त्याला, त्याचं मन त्यांनी भगवंताला देऊन टाकलेलं आहे, ते शरीर बांधून तुम्ही काय करणार त्याचं। अरे एवढी अप्सरेची देवीसारखी बायको त्याला दिली आहे, एवढी सुंदर एवढी सद्गुण संपन्न बायको दिली आहे, त्यात तिला रुची नाही आहे, तुम्ही काय साखळी बांधणार त्याला, तुम्ही लोहे की जंजीर क्या बांधेगी उसको। दुनिया को बांधने वाली जो औरत होती है जिसका सौंदर्य से सब लोग पागल हो जाते हैं, वो कुछ नहीं कर सकती है, तो लोहे की जंजीर क्या करेगी उसको। मतलब जाऊ दे, तरी पण मग एकदा ते पळून गेले। हाँ गोष्ट ऐका, चांगली गोष्ट आहे खूप। पळून गेले एकदा आणि नित्यानंद प्रभूंना भेटले, नाही त्याच्या आधी चैतन्य महाप्रभूंना भेटले। त्यांना चैतन्य महाप्रभूंनी सुंदर सल्ला दिला, एकदम कोड्यात सल्ला दिला, कोड्यात, की एक लग्न केलेली बाई असते, तिला नवरा असतो, पण त्या बाईचं कोणावर तरी प्रेम असतं समजा, मग ते कसं करते, चतुरपणे सगळी कामं घरची एकदम छानपैकी करते, की संशय पण येणार नाही, सर्व सेवा बहुत घरची व्यवस्थित करते, आणि मग सर्वांना गाफील ठेवून त्याला भेटते, बस एवढा संदेश दिला। म्हणाले काय हे काय भगवंत आहे का, हां काय सल्ला देतोय नाही का, अरे काय आध्यात्मिक विषय काय। परंतु जो आध्यात्मिक आहे त्याला बरोबर कळला त्यातला काय विषय। तो सल्ला काय होता की तुझं भगवंतावर प्रेम आहे ना ते गुप्त ठेव, तुझी कर्तव्य जी आहेत ना ते व्यवस्थित कर, कोणाला शंका येता कामा नये की याचं मन कोणावरती आहे, कुठे मन दिलं त्यांनी, कुठे दिल देऊन बसलाय, कोणाला कळलं नाही पाहिजे। तुझी संसाराची कर्म जी आहेत, कर्तव्य जे आहेत, एकदम मन लावून करायची व्यवस्थित। मला जरा घ्या, डिस्ट्रॅक्शन नाही पाहिजे आपल्यामध्ये, हा कारण गोती मग गोष्टीचा ते मतीचा आता कळणार नाही आपल्याला। तर त्या दिवसापासून रघुनाथ एकदम वडिलांच्या बिझनेसमध्ये संसारामध्ये एकदम मन लावून काम करायला, आई वडिलांना हायसं वाटलं, वा बरं झालं एकदाचं, काय चमत्कार झाला माहीत नाही, जाऊ दे सुधारला ना मुलगा आपला। एवढं की एकदा हिरण्य मुजुमदार आणि त्याचे वडील गोवर्धन मुजुमदार यांनी काहीतरी कपलं थोडी चूक केली, काहीतरी टॅक्स कलेक्ट करण्यामध्ये आणि काहीतरी हिशोब पिरप करण्यामध्ये, राजाला टॅक्स पुरवण्यामध्ये काहीतरी चूक झाली, राजाने त्यांना बरोबर कैद केलं, त्यांना अरेस्ट केलं की ह्यांनी जो टॅक्स मला दिला पाहिजे त्यात अपरातपर केलेली आहे आणि कैद करून टाकलं, एवढ्या विश्वासू आपल्या अधिकाऱ्याला। असं म्हणायचं रघुनाथ तिकडे गेले, रघुनाथ दास आणि राजाशी अतिशय बुद्धिमान पद्धतीने चर्चा केली आणि सिद्ध केलं की नाही आहे असं, हे चुकीची गोष्ट आहे, काही त्यांनी चोरीबिरी केलेली नाही आहे, काही कपरातपर केलेली नाही आहे, सर्व व्यवस्थित आहे, असं एकदम चतुरपणे बोलून राजाला पूर्ण पटवलं आणि बाबांना आणि काकांना कैदेतनं मुक्त करून लागलं। एवढे म्हणजे त्यांना वाटलं आपला मुलगा आता एवढा संसारामध्ये आलेला आहे। मग त्याचवेळी नेमका त्यांच्याकडे एक देवीचं मंदिर होतं, त्याची पूजा करायचे ब्राह्मण सगळे लोक, तर नेमका तो पुजारी एकदा आजारी पडला, सुट्टीवरती गेला तो, तर रघुनाथने म्हटलं की मी पूजा करणार देवीची, मला इच्छा आहे करायची, आणि तरीसुद्धा त्याने इतकं संसारात लक्ष घातल्यावर सुद्धा त्याच्यावरचा पहारा नाही काढला राजाने, काय माहिती कधी मन फिरल्याचं, म्हणून पहारा कायमचा राजदरबारी किंवा चर्चा करण्याकरता, राजाशी नेगोशिएशन करण्याकरता, सर्व करण्याकरता पेहरा म्हणजे बॉडीगार्ड नव्हे पहारा त्याच्यावरती। तर हे देवीकडे गेले पूजा करायला, तिकडे पण मंदिरात पहारा सगळा, कुठे जाऊ नये याने म्हणून। तर आता त्यांनी खूप दिवस देवीची सेवा केली, खूप दिवस, एके दिवशी सैनिक पण काफील झाले, काय आता काय एवढं संसारात रुची घेतो एवढं सगळं करतो काय करणार, झोपून गेले रात्री। ज्या दिवशी पहिल्यांदाच पहारे कधी झोपले रात्री, ज्यांना आदेश होता, खरा खरा आदेश होता, 24 घंटा खडा तर पहिला देणे का सोने का नाही, आंख में तेल डाल के, त्या दिवशी फर्स्ट टाइम जेव्हा झोपले त्याच दिवशी रात्री रघुनाथ दास पळून गेले। आणि ते पण राजमार्गाने वळून नाही गेले, जंगलच्या रस्त्याने. तिथे कोणी पाठलाग पण करू शकणार नाही अशा, म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की चोर इकडून कसा धावू शकतो, तो इकडून गेला असता ना. असं पहारेकरांना पण कळणार नाही की कुठे फळायचं, असं रस्त्यांनी ते पळून गेले. आणि असं म्हणतात की ते राजकुमार रघुनाथ दास इतके सुंदर होते, इतके बलवान शरीर, इतकं सुंदर शरीर, इतकं ऐश्वर, म्हणजे आपल्याला कळतं ना, तर श्रीमंत माणसाचा मुलगा कोणी आला ना, जरी फाटके कपडून आला, वेश बदलून, तरी आपल्याला कळतं की हा मनुष्य श्रीमंताच्या घरचा आहे बाबा, त्याचे चेहऱ्यावर तेज असतं, राजबिंड तेज असतं. असा मनुष्य जंगलातून काट्याकुट्यातून जखमी होत 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 जगन्नाथपुरीपर्यंत धावून गेला, जगन्नाथपुरीपर्यंत. आणि तिकडे महाप्रभूंना भेटला तो. चेतन मोठी गोष्ट आहे, ती मोठी गोष्ट आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की रघुनाथ दास ह्या व्यक्तीला सुद्धा एवढा ऐश्वर सुद्धा त्याचा गर्व नव्हता. त्या पुढे पण त्याची कथा आहे भरपूर, की एवढी विरक्ती आपणला पटणारच नाही की कसं शक्य आहे जन्म राजकुमाराचा आणि एवढी विरक्ती. ते म्हणे पूर्वी त्याच्यानंतर काही दिवसानंतर ते जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या बाहेर जे जगन्नाथाचा प्रसाद मनुष्य खाऊ शकत नाही ते आपण काय करतो, टाकतो गाय गुरांना खायला. ते जे गाय पण खाऊ शकत नाही एवढं सडलेलं अन्न जे आहे ना, ते जे गायीने खाल्लेलं आहे पण गाय पण खात नाही आता त्याच्यानंतर, एवढं खराब झालं आहे. ते भात धुवायचं आहे आणि ते खायचे. तर महाप्रभू चैतन्यांना कळलं की रघुनाथ दास आजकाल गायींनी टाकलेलं अन्न खातो. मग तिकडे चैतन्य महाप्रभू पोचले, स्वतः भगवंत तिथे पोचले. आणि ते जे अन्न गायींनी टाकलेलं आहे, गायीच खाऊ शकत नाही, गायी खायची इच्छा नाही गायची, ते अन्न हा खातोय त्याच्या हातातनं ओढून महाप्रभूने खाल्लं. चैतन्य महाप्रभू भगवंताने स्वतः. त्या म्हणतात भगवंत तुम्ही काय करता काय करता काय करता, असं करू नका तुम्ही, हे अतिशय घाणन नाही हो, हे गाय पण नाही खात, गुरं पण नाही खात. तर म्हणे महाप्रभू म्हणतात की जगातला सर्वात मोठं अमृतमय अन्न आहे, ह्या अन्नात जो स्वाद आहे अमृतमय तो कशात नाही आहे. आणि इतके दिवस तू लपून लपून हे अमृतमय अन्न खातोयस, मग आज मी ठरवलं की मी पण त्यातलं खाणार. तर आपल्याला प्रश्न असा पडला पाहिजे की आपल्याला गर्व कसला होतो एवढा, आपल्याकडे असं काय आहे जे रघुनाथदासकडे होतं नव्हतं आणि आपल्याकडे आहे, असं काय आहे का, तर त्याच्या बरोबरचं काय आहे का आपल्याकडे. एवढं मोठं ऐश्वर असताना सुद्धा तो घरून निघून गेल्यानंतर सुद्धा त्याचे वडील त्याला पैसे पाठवत होते भक्तांची सेवा करण्याकरता, मग त्याने ते बंद करून टाकले. मग त्याच्या कांद्यावरती मग तो आधी महाप्रभूंच्या घरीच जेवायचा जिकडे त्यांची सेवा होती, मग त्याने वाटत वाटलं की आपण तिकडे जेवायचं नाही, आपण फक्त सेवा करायची, मग ते बंद करून टाकलं. मग आता काय आता कुठे खातो, तर म्हणे इथे जगन्नाथ मंदिरामध्ये इथे ना अन्नक्षेत्र आहे ना तिकडे लाईन लावतो. अच्छा मग आता काय करतो, मग ते पण बंद केलं म्हणे. आता तो जगन्नाथाच्या मागे जे अन्न टाकतात ना ते खातो. मग आता काय करतो, आता म्हणे तेव्हा जे अन्न खातो ना ते गायींना, मग ते गायींचा हिश्शातला खातो ना तो, मग ते गायींच्या मध्ये अन्याय होतो म्हणून थांबतो तिकडे जाऊन. तो सगळ्या गायींनी खाल्लं मग गायींनी टाकलं ते खातो. म्हणजे बघा तुम्ही कुठे 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 चाललाय तो मनुष्य, किती विरक्ती आणि किती सेवाभाव. महाप्रभूने त्याचं ऐश्वर प्रकट केलं, त्याचं खरं ऐश्वर काय ते, जे ते खात होता ते महाप्रभूने खाल्लं. असे रघुनाथदास गोस्वामी, हां, त्यांचं चरित्र खूप महान चरित्र आहे. तर आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपलं काय, कुठे ऐश्वर, आपल्या गर्व करायचं कारण काय आपल्याला. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, कर्नाटकातले सारस्वत ब्राह्मण, अतिशय उच्चकुल, गौड सारस्वत ब्राह्मण. मग तिकडून जेव्हा पोर्तुगीज आले वगैरे वगैरे, मग ते उत्तरेला गेले बंगालमध्ये, आणि तिकडे तेवढे विद्वान होते, एवढे विद्वान होते की राजा नवाब हुसेन शाह त्यांनी त्यांच्यावर जबरदस्ती केली की तुम्ही एवढे कुशल आहात, माझे प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री बना तुम्ही, म्हणजे मग राज्यकारभार नीट चालेल, मग मी युद्ध करायला मोकळावेन, आणखीन सीमा आपली वाढवण्याकरता राज्य जिंकण्याकरता वगैरे मी मोकळावेन, हे राज्य तुम्ही चालवायचं. त्यामुळे नाही करू शकता, मी नाही करणार, तुम्ही नाही करणार, तुमच्या सगळ्या हिंदूंना मी हरास करणार, त्यांना त्रास देणार, तुमचं जीवन नको करून सोडणार, तुम्ही तयार होत नाही तर तसं करणार मी. मग आपल्या धर्मातल्या लोकांना उगाच त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ते पद स्वीकारलं मनाविरुद्ध, आणि एवढे कुशल राज्य केलं की राजाला काय बघायची गरजच नाही, एवढं छान राज्य, म्हणजे एवढं छान शासन त्यांचं की काय विचारू नका. राजा दिवसभर वर्षभर बिझीच असतो. हा युद्ध करून गेला, मग आला, महा जिंकून परत आला, राज्य एकदम आलबेल फर्स्ट क्लास, एवढं कुशल. त्याच्यानंतर मग एवढं त्यांच्याकडे धन होतं म्हणे, तर ते कंटाळे छोटे. मग आता मुसलमान राजाची सेवा किती करायची, भक्ती कधी करायची? मग महाप्रभू चैतन्य जगामध्ये अवतरलेले आहेत, त्यांना कधी भेटायचं, ते कधी पूर्ण करायचं आपलं काम? म्हणून त्याने काय केलं, सुट्टी घेतली, आजारी म्हणून सुट्टी घेतली, आणि घरामध्येच भागवतम अध्ययन सुरू केलं लोकांना बसून शिकवायला. तर राजा एकदा आला युद्धावरून, तर कुठे येते लोक, अरे आजारी पडलेत म्हणे, घरी सुट्टीवरती. दोन दिवस गेले, चार दिवस गेले, परतच नाही आले. राजा म्हणे, तर दुसऱ्या युद्धात त्याच्या आधी काय परत आले पाहिजे ना, ड्युटीवरती आले पाहिजे, निघणार कधी मी? मग ते घरी भेटायला गेलं त्यांना, तर घरी भेटायला गेलं तर काय, पूर्ण सभा भरलेली आहे, रूप सनातन गोस्वामी बसून भागवतम प्रवचन करतायत. म्हणजे हा तुमचा आजार का, चला कामावरती या. ते म्हणे, नाही आता नाही काम करणार, आता मी खूप आता निवृत्त करून टाका मला तुम्ही, आता मी काम नाही करू शकत. कसं नाही करणार मी काम, मग मी युद्ध कसं करणार, माझा आदेश आहे तुम्हाला कामावरती रोज व्हा लगेच. ते म्हणे, नाही महाराज, आम्ही नाही युद्ध करू शकत, आम्ही काम नाही करू शकत, नाही करू शकत, यांना अटक करा. लगेच आदेश दिला आणि सैनिकांनी त्यांना अटक केली आणि जेलमध्ये गेले. बघा तुम्ही, एवढे मोठे अधिकारी जेलमध्ये बसलेत, का तर राजाचा आदेश पालन नाही केला, का तर त्यांना महाप्रभूंचा आदेश पालन करायचा आहे, देवाचा आदेश पालन करायचा आहे, देवाची सेवा करायची आहे. आपण ना त्यांचा ऐश्वर, त्यांचा अधिकार, त्यांचं पद जे आहे ना, त्याचा कल्पना पण करू शकत नाही. त्यांच्याकडे एवढा अधिकार होता. त्यांनी म्हणे, आपल्या घरामध्ये वृंदावन निर्माण केलं होतं, कितीतरी एकर जागेमध्ये 12 वनं निर्माण केली होती वृंदावनातली. त्यात गोवर्धन, त्याच्यामध्ये नदी, त्याच्यामध्ये जमुना नदी, त्याच्यामध्ये 12 वनं, त्याच्यामध्ये वरसाना, नंदगाव, असं पूर्ण आपल्या एवढं ऐश्वर त्यांच्याकडे होतं की त्यांनी त्या एवढ्या मोठ्या भूमीमध्ये पूर्ण वृंदावन निर्माण केलं होतं. आणि त्यात ते फिरायचे आणि त्यात कथाबिथा करायचे, त्या भावनेमध्ये राम केली गावामध्ये शहरामध्ये. त्यांच्या म्हणे एक भली मोठी बोट भरून सोन्याच्या मुद्रा होत्या. किती मोठी बोट आपल्याकडे इतकी बोट असेल ना, बोट ती जरी भरली असेल ना तरी बरे आपल्याला, एवढी पुरेल आपल्याला. हा खूप झाले ना आजकाल जमान्यामध्ये, जर एवढी बोट असेल लाकडी आणि ती भरून जर नाणे असतील तर किती मस्त, काय काम करायचं गरज नाही, निवृत्त होऊ शकतो आपण. त्यांच्याकडे म्हणे अतिशय भली मोठी दोन बोटी भरून असं डोंगर समान नाणी होतं सोन्याच्या. आपण ते सोडू शकत नाही, आपल्याकडे असेल तर आपण ते भोगू शकत नाही, पण सोडू पण शकत नाही, अशी आपली अवस्था आहे. त्याने काय केलं माहिती आहे, ते जेलमध्ये असताना ठरवलं की आता आपण इकडून पळून जायचं, आपल्या अधिकाराचा वापर करून आपल्या सैनिकांना लाच देऊन वगैरे इकडून निघून जायचं. त्याआधी त्यांनी काय केलं, जितकं धन त्यांच्याकडे होतं ते सर्व धन त्यांनी ब्राह्मणांना, गरिबांना, गोरगरिबांना वाटून टाकलं. सोपं काम नाही आहे. हां, दान केव्हा करतं मनुष्य, दोन खिसे भरले असतात, हात टाकतो, दोन चार काणी नोंदी काढतो, ते दान करतो, है ना. खिसा खाली करत नाही कधी मनुष्य कोणी. आता कोणीतरी मोठा दानी असतो, 50 कोटी दिले, कधी त्याच्याकडे 5000 कोटी असतात ना, तेव्हा तो 50 कोटी देतो. आपल्याकडं मोठं दान आहे ते, एकदम आपण कल्पना करू शकत नाही. परंतु मनुष्य दान केव्हा देतो, जेव्हा त्याच्याकडे भरपूर पैसे असतात, तर तो एक टिचकी मारतो, त्यातली टिचकी पण मोठी असते खूप ती, पण ती टिचकीच असते त्याच्याकरता. त्यांनी आपलं सर्व धन जे आहे ना, सर्व दान करून टाकलं, थोडं ठेवलं आणि जेलच्या पहारेकऱ्याला लाच दिली. काय सांगितलं, राजा मुसलमान, तो पहारेकरी पण मुसलमान, तुम्हाला की म्हणजे मक्का जाना है, हाज यात्रा करने के लिए, उसको तो आपको छोड़ना पड़ेगा, मैं तो अल्लाह के पास जा रहा हूँ. तो लगे तो एकदम प्रभावित झाले आणि त्या दोघांना सोडून दिलं. पहिले रूप गोस्वामी गेले, मग सनातन गोस्वामी गेले, कोण रे ते एक तर पहिले गेले, मग सेकंड नंतर गेले, आणि नंतर ते तिकडून पळून गेले, महाप्रभूंना भेटले. कसे भेटले माहिती आहे, दंते तृणधोरी, तातात तृण घेऊन त्यांनी प्रणाम केला भगवंताला. त्याचा अर्थ काय होतो, आपण केव्हाही दुसऱ्या माणसासमोर जेव्हा गवत दातामध्ये घेऊन प्रणाम करतो, म्हणजे आपल्याकडे काहीच आता सामर्थ्य नाही आहे, शरणागती संपूर्णपणे, काहीच बल विल काय, कशाच काय, कशाचा गर्व करता असं काही एखादी गोष्ट आपल्याकडे नाही चालेल. नथिंग टू बी प्राऊड ऑफ दॅट आय हॅव गॉट. असं दातात तृण घेऊन त्यांनी प्रणाम केला भगवंताला आणि एवढे मोठे विद्वान लोक, त्यांनी काय विचारलं भगवंताला, अरे भगवंता कोण आहोत आम्ही, आमची ओळख काय आम्हाला माहीत नाही आहे, तुम्ही सांगा आम्ही कोण आहोत ते. आम्हाला वाटतं की आम्ही खूप धनी लोक आहोत, खूप ऐश्वर्यवान लोक आहोत, खूप अधिकारी संपन्न लोक आहोत, आम्हाला माहीत नाही आम्ही कोण आहे ते, तुम्ही सांगा हां के आम्ही, के आम्हाला तापत्र आहे, हे जगात आम्ही दुःख का भोगतोय याचं उत्तर सांगा तुम्ही मला. अनंत संख्या जनतेला उपदेश करणारे महाराज भागवतावरती उपदेश करणारे स्वतः दातात तृण घेऊन भगवंतासमोर दंडवत प्रणाम करून प्रश्न करतात की मी कोण आहे, मी आत्मा आहे की शरीर आहे, सांगा मला तुम्ही, मूलभूत ज्ञान एवढी नम्रता दाखवली. तर काय म्हणाले महाप्रभू चैतन्य, बस 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 आणखीन नम्रता दाखवू नका, माझं हृदय फाटतंय, ते माझं हृदय जे आहे तुटतंय, तीळ तीळ तुटतंय हृदय माझं तुमचं नम्रता बघून, बस आता आणखीन नका तुम्ही नम्र व्हायचा प्रयत्न करू. महाप्रभूंनी म्हटलेलं आहे की रूप आणि सनातन गोस्वामींची नम्रता कोणीही तुलना नाही करू शकत, नक्कल नाही करू त्यांची करू शकत कोणी, खास करून सनातन गोस्वामी त्यांच्या नम्रतेची कोणीही नक्कल नाही करू शकत. रघुनाथ दास गोस्वामींची जी विरक्ती आहे त्याची कोणी नक्कल करेल तो मरून जाईल. ते 3 दिवसातनं एकदा हातात जेवढं मावेल तेवढं ताक प्यायचे, आणि ते पण पिताना स्वतःला शिव्या देत देत प्यायचे की हा मी इंद्रियाचा भोग करतोय. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, आपल्या वाटलं काय याचा आपला संबंध का आपल्याशी, आपण तर खाणेपिण्या लोक आहोत चांगली व्यवस्थित, वाट बघणार आहोत किती वाजले जेवण काय मिळणार, वांग्याचं भरत मिळणार की नाही मिळणार. तर आपल्या अशा अवस्थेमध्ये हे लोक 3 दिवसात एकदा एक हातात एवढं बसेल एवढं ताक पिणार, आपल्याला काय संबंध त्यांचा, सांगायचा उद्देश काय, आपण त्यांच्यासारखे बनू शकणार नाही, पण त्यांची जी प्रवृत्ती आहे सेवेची ती आपण घ्यायला पाहिजे. आपण कधीही रूप गोस्वामी बनू शकणार नाही, कधीही सनातन गोस्वामी बनू शकणार नाही, रघुनाथ दास कधी बनू शकणार नाही, नरोत्तम दास कधी बनू शकणार नाही आपण, तरीही त्यांचं चरित्र ऐकणं फार आवश्यक आहे, श्रवण करणं फार आवश्यक आहे, आपल्याला कळेल की काय पराकोटीचे लोक पोचलेले आहेत आपल्या संप्रदायामध्ये, जे आपल्या संपर्कामध्ये संबंधामध्ये आहेत त्यांच्या संप्रदायात आपण आहोत, आपल्या संप्रदायामध्ये काय आदर्श आहे ते माहीत पाहिजे ना आपल्याला. अरे आदर्श महान असेल तर आपण नम्र होणार ना, आदर्श आपल्या बरोबर असेल तर आपण कसं नम्र होणार, अरे मी तर पोहोच गया उधर, जो आदर्श था उधर तो पोहोच गया ऑलरेडी मी, मग नम्र कसे बनणार आपण. म्हणून ते एवढे मोठे आदर्श आहेत. एवढं धन असलेली माणसावडी त्यक्त्वा तूर्णम अशेष मंडलपती श्रेणीम तथा तुच्छवत, एवढं मोठं धन त्यांनी एखादा कसपटा समान फेकून दिलं असं तुच्छवत, आणि काय केलं, वृंदावनातल्या एकेका वृक्षाखाली राहायचे 3 दिवस फक्त. ते वृक्ष पण आवडला तर तिकडे राहायचं नाही की याला चांगली चांगली सावली आहे, चांगला बाधा खूप मोठा आहे, खोड खूप मोठा आहे, फळं खूप गोड आहेत, हां साप पण येत नाही, ते चांगली घनदाट सावली याची, तर त्या संन्यासाला तो वृक्ष पण आवडू शकतो आणि तिकडे राहू शकतो तो. तर नियम काय, एका झाडाखाली 3 दिवशी जास्त राहायचं नाही, झाड बदली करून टाकायचं नवीन झाड. तुम्हाला म्हटलं की एव्हरी 3rd डे हाऊस चेंज करणे, अरे एक घर में 3-3 महिना आपने को बैग लेके आने के बाद सामान मिलता नहीं है, किधर भाई मेरा पैंट किधर है, मेरा पेन नहीं मिल रहा है, स्टेपलर कहाँ है मालूम नहीं पड़ रहा है. आपल्याला एका घरामध्ये सेटलला 3-3 महिने लागतात सामान पॅक केल्यानंतर. हे 3 दिवसानंतर झाड बदली करायचं, अशी विरक्ती कशा करता निवड केलं, काय गरज होती एवढं सगळं धन संपत्ती सोडून द्यायची आणि भिक्षा मागायची गरज काय होती, कारण संपूर्ण दान केल्यानंतर संन्यास घेतल्यानंतर काय करायचं, पोट कसं भरायचं, उदरनिर्वाह कसा करायचा, भिक्षा करून करणार ना. आणि ते पण कसा नियम, दररोज एकाच घरी भिक्षा मागायची नाही, अरे बाबा अजय त्याची बायको खूप दानी आहे त्याच्याकडे चांगलं जेवण मिळतं तिकडेच भिक्षा मागायची, असं नाही, ते पण आसक्ती व्हायला पाहिजे की हे घर चांगलं घर आहे, ते चांगलं जेवण मिळतं, चांगला भात वापरतात बासमती. नाही करू शकत तुम्ही, संन्यास म्हणजे खाऊ नाही आहे. दर दिवशी घर बदली करायचं आणि 3 दिवस फक्त मागायचं, म्हणजे भगवती भिक्षान देई, नाही मिळाला रिस्पॉन्स लगेच पुढे यायचं, तिकडे उभं राहायचं नाही देईपर्यंत, अशी विरक्ती तरुण त्यांनी करून कशाकरता केलं सगळं, हे भगवंताचं प्रेम प्राप्त करण्याकरता, त्यांची सेवा मिळण्याकरता, त्यांची सेवा मिळावी त्यांचं प्रेम प्राप्त व्हावं म्हणून एवढा त्याग केला त्यांनी, हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. आपला जरासा त्रास सहन नाही होत. थोडासा जर आपल्या सुविधा कमी झाली तर आपलं मन आपलं विसरतं, अरे कुठेकडे कुठे जप करू कळत नाही, जपात तसं लागत नाही, अरे मला गरम पाणी नाही मिळालं, अरे माझा बिछाना बरोबर नव्हता, ही आपली अवस्था आहे. तर त्या अवस्थेमध्ये असून देखील त्यांनी किती त्याग केला भक्ती करता म्हणून, तर आपल्याला किती करावं लागेल. एनिवे आपण त्याग नाही करू शकत, आपण एक करू शकतो ते म्हणजे आपण सेवा करू शकतो. कारण त्याग करणं हे फार कठीण गोष्ट आहे. हे धनसंपत्ती, हां मी सुंदर आहे ही भावना पण त्याग करणं फार कठीण आहे. मला खूप ज्ञान आहे हे विचार पण सोडणं फार कठीण आहे. मी अधिकारी पुरुष आहे, माझा इतका मोठा अधिकार आहे, ते सोडणं पण कठीण आहे. अधिकारी पुरुषाला अधिकार सोडून काम नाही करता येत, एकदम तो चलबिचल अस्वस्थ होतो, बनू शकतो. अरे अधिकारच नाही, कोण ऐकत नाही माझं. पण मोठ्या पदाधिकारी असेल ना, मग तो तुझा पदाधिकारी पदच्युत झाला ना, तो तुला काढून टाकला त्या पदावरून, तिथून अस्वस्थ होतो, दारू पितो, तो त्याला सहन नाही होते, माझ्याकडे माणसं नाही, त्याला बडेजाव नाही, हां दिमतीला कोण, बूट पॉलिश करायला कोण नाही, हाजी हाजी करायला कोण नाही, सर सर म्हणायला कोण नाही, सेवा करायला कोण नाही, तो तू अस्वस्थ होतो. फार कठीण गोष्ट आहे. पण या सगळ्या कठीण गोष्टीमध्ये कलियुगामध्ये एक गोष्ट आपल्याला करता येईल, ती म्हणजे सेवा करणं. आणि सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण सेवा आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये हा एकमेव दुवा आहे, सगळ्यात मजबूत दुवा जो आहे तो सेवेचा आहे. जप पण आहे, जप हा पण अति सोपा मार्ग आहे भगवंताशी संबंध करण्याचा. पण जप करताना आपण झोपू शकतो, आपलं लक्ष तिकडे जाऊ शकतं. आताच माळा चालू आहे आणि मशीन गन हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण हरे हरे राम रे राम राम हरे हरे, फुल मशीन गन चालू आहे. एवढं काय जप करतं मस्त, पण मन अमेरिकेमध्ये आहे. कधी विजा मिळणार, तिकीट केव्हा काढू, कुठचा दिवस चांगला असेल जायला, हां तिकडे किती चांगल्या बायका असतील सुंदर सुंदर, त्यांना कधी बघू, हां कधी जॉब मिळेल तिकडे आम्हाला, कधी कुठचं घर घेऊ, कॅलिफोर्नियात घेऊ का न्यूयॉर्कमध्ये घेऊ, असू शकतं. एका ठिकाणी जोरात जप चालू, एका ठिकाणी मन पण जोरात चाललेलं आहे विचारामध्ये. एक असेल तर एक, तर विचार जोरात चालू असतात, मनात चिंतन चालू असतं इंद्रिय भोगाचं, काय करू आज, काय खाऊ, कुठे जाऊ, कुठचे कपडे घालू, किंवा झोप. जपा नाही, झोपा. झोपाटेशन असं आहे ते. तर ते आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे, साधनेमध्ये आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला रुची उत्पन्न होत नाही, जोपर्यंत आसक्ती उत्पन्न होत नाही, जपावरती मन लागत नाही, तोपर्यंत प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण सुरुवातीच्या काळापासूनच जेव्हा झोप येते आणि मन भरकटतं, त्या काळापासून आपण सेवा जरूर करू शकतो. आणि त्यात आपली केवळ मनच नव्हे तर आपलं इंद्रिय सर्व गुंतं त्यामध्ये, त्यामुळे झोप नाही येत. आपण आता आपण भाजी कापतो, देवाकरता भाजी करता, भाजी कापतोय, आपण झोपू नाही शकत भाजी करता कापताना ना, जप होताना लगेच झोप येते आपल्याला, एकदम दोन मंत्र म्हटलं की लगेच झोप येते. पण अगं चाकू घेऊन भाजी कापतोय किंवा काय ते शिजवतोय फोडणी घालतोय तर आपल्याला झोप नाही येऊ शकत. का? तर आपलं मन बुद्धी इंद्रिय हात पाय सगळे त्यात गुंतलेले असतात, त्यामुळे आपण जागे राहू शकतो. म्हणून सेवा करणं फार आवश्यक आहे. सेवा वेगळी असू शकते. गुरुंची सेवा काय आहे? शिष्यांची काळजी घेणं, त्यांना घडवणं, त्यांना उपदेश करणं, त्यांना चुकल्यावरती मार्गदर्शन करणं किंवा ओरडणं जे काय असेल ते, ही त्यांची सेवा आहे. शास्त्र वाचणं आणि त्याप्रमाणे लोकांना उपदेश करणं, सेवा वेगळी असू शकते. पण प्रत्येकाला सेवा करणं आवश्यक आहे. अहो भगवंत पण सेवा करतात, तुम्हाला काय वाटतं ते काय सेवा करत नाहीत? आपण जप करतो त्यांच्या नावाचा, मग ते काय करतात? ते पण जप करतात, राधे 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 कालिंदी तट तुम्हीच्या किनारी बसून, ते पण जप करतात आणि ते पण सेवा करतात. सेवा कुंजामध्ये निधीवनामध्ये चरण सेवा करतात त्याची राधाराणीची. आणि भक्तांकरता काय नाही करत, 56 भोग खाते बसले ते, आवाज आला हे देवा गोविंदा, 56 भोग सोडून दिला आणि पळून जंगलात गेले. का? तर द्रौपदी बोलावते तिकडे, भगवंता द्रौपदी दुर्वासामुनी आलेत 60,000 शिष्य घेऊन. तर आपण काय म्हणलं, आता बायको रुक्मिणी वाढते देऊन जातो ना, थोडं छान जेवण केलं गरम गरम हवा घालते, भूक पण लागलेली आहे, असं नाही. उपाशी पुढे गेले निघून. का? माझे भक्त मला बोलावत आहेत, त्यांची सेवा करणं मला आवश्यक आहे, माझं कर्तव्य आहे. माझी भूक नंतर बघू आपण, माझी भूक तहान सगळी जाऊ देत, भक्त पहिले माझे, एवढे भगवंताला भक्तप्रिय आहेत. तिने हाक म्हणला, तत्क्षण कापड दिलं, पटपट 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 अंबरा अवतार. हां, सेवक आहेत भगवंत, उभे आहेत, तसे उभे आहेत, कधी मला बोलवते, लगेच तत्पर. तिने जंगलामध्ये अनेकदा गेले ते त्यांना भेटायला, त्यांचं क्षेम कुशल, त्यांना राहत नव्हतं की माझे माझे भक्त लोक वनवास भक्त आहेत. अशी किती उदाहरणं आहेत भगवंताची, स्वतः भगवंत सेवा करतात, त्यांना पण सेवाभाव हा महत्वाचा आहे. असं नाही की आपण त्यांची सेवा करतो आणि त्यांनी सेवा घेत राहायची, असं नाही. ते स्वतः जेव्हा युधिष्ठिरांचं यज्ञ होता ना, राजसूय यज्ञ, त्यांना राजा बनवण्याकरता यज्ञ होता, म्हणजे चक्रवर्ती सम्राट होण्याकरता यज्ञ असतो, राजसूय यज्ञ. त्या यज्ञामध्ये सगळ्यांना सेवा वाटत होते, सेवा तर देवाला पण सेवा द्यायची होती, मला पण सेवा करायची. त्यांनी काय सेवा घेतली, ते म्हणे जितके भक्त लोक येतील ना, संत लोक, त्यांचे पाय धुणार मी. बोला, कर्ण आणि दुर्योधन काय करणार, ते म्हणे आपण आम्ही मनी मॅनेजमेंट करू, मनी मॅनेजमेंट, आम्ही किती खर्च आहे ना तिजोरी आमच्याकडे द्या, आम्ही सगळ्यांना खर्च देऊ व्यवस्थित आणि सहिशूब ठेवू. म्हणजे मोठ्या मोठ्या सेवा अशा, रुबाबदार सेवा. भगवंतांनी काय सेवा घेतली, दाराशी उभं राहणार मी आणि जे जे संत येतील त्यांचे पाय धुणार आणि माझ्या पितांबराने त्यांचे पाय पुसणार. पितांबर हे जगातलं सर्वोत्कृष्ट वस्त्र आहे, सर्वात महान वस्त्र आहे ते पितांबर. त्या पितांबराने भगवंताने सगळ्या भक्तांचे पाय धुवून त्या पाय पुसले आणि ते सगळ्यांचे पाय धुतले, पाणी ते प्याले. आता बोला, आपण काय सेवा करतो, अरे भगवंताला बघा भगवंत काय करतात ते. तर भगवंताला पण सेवाभाव आवश्यक आहे. आणि जे कोणाची सेवा करतात, आपल्या भक्तांची सेवा करतात. आणि त्यांचा नियम पण असाच आहे की तुम्ही त्यांची सेवा करा, ठीक आहे, त्यांच्या भक्तांची सेवा करा, लगेच तुमच्या मागे येणार ते. त्यांची सेवा केल्यावर ते जितके प्रसन्न होतात, त्याच्याहून कोटी गुणित प्रमाणामध्ये त्यांच्या भक्तांची सेवा केली की ते प्रसन्न होतात. अशी किती उदाहरणं आहेत भक्त आपल्या इतिहासामध्ये. तर भगवंत म्हणतात की मद भक्ता प्युजा व्याधिका, मला प्रसन्न करायचं असेल माझ्या भक्तांची सेवा करा, मला प्रसन्न करायची काही गरज नाही, माझ्या भक्तांना प्रसन्न करा बस. जसं आपल्याकडे मी तुमच्याकडे आलो, हां गिरीश गिरीवर्ग तुमच्याकडे आलो आणि तुमच्या तुम्हाला गिफ्ट दिली, तुमच्या तुमच्यावर कविता केली, किती महान मनुष्य आहे हा, गुणगान केलं तुमचं आणि तुमच्याकडे मी फार तुमची सेवा केली, मी खुश व्हाल. पण जाताना तुमच्या मुलाचा कान पिळला तर काय होईल, सगळी गिफ्ट खिडकीच्या बाहेर फेकून जाणार, माझ्या मागे दांडा घेऊन भागणार, का माझ्या मुलाला तुम्ही कान पिळलात, हो की नाही. हो तुमच्या मी एवढी तारीफ केली तुमची, मी एवढी कविता केली तुमच्यावरती, एवढी सेवा केली, एवढं गुणगान केलं, त्याचं काय झालं, खड्डे में गया मेरे बच्चे का कान को हात उकलू लगा, बोल पहिला. आता आणखी एक प्रसंग बघा, मी तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे पाहिलं पण नाही, तुमच्या मुलाला पप्पा दिला, चॉकलेट दिलं, एक गिफ्ट काढून दिली, त्याला त्याला प्रसन्न केलं, खुश केलं, त्याच्याकरता घोडा बनलो, तो माझ्या खांद्यावर बसला घोडा म्हणून, त्याला गार्डनमध्ये घोडावून फिरवलं आणि तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला फक्त हां हॅलो हाव आर यू असा केला आणि निघून गेलो, तर तुम्ही काय कराल, माझ्या रागवणार नाही, माझ्या मुलाला प्रसन्न केलं ना, बस थँक्यू व्हेरी मच. तर आपण प्रसन्न कधी होतो, जेव्हा आपल्याला जी प्रिय व्यक्ती आहे त्याला कोण प्रसन्न करतो, तर आपण लगेच प्रसन्न होतो. हे सगळ्या जगाचा नियम आहे. तसं भगवंताला कोण प्रिय आहे, त्याचे भक्त लोक प्रिय आहेत. त्यांना आपण जेव्हा प्रसन्न करतो सेवा करून, तर भगवंत आपोआप प्रसन्न होतात, त्यांना वेगळं प्रसन्न करायची गरज नाही, त्यांना प्रसन्न करावं, त्यात वाईट काहीच नाही, कायम करत राहावं. पण त्यांना जर अगदी छान प्रसन्न करायचं असेल तर त्यांच्या भक्तांना प्रसन्न करायला पाहिजे. ते नेहमी बघतात की मला किती गेलं, माझ्या भक्तांना किती गेलं, आई कशी असते, मला किती गेलं असं बघत नाही, माझ्या मुलाला किती गेलं ते बघत असते, कारण त्याला मुलगा प्रिय असतो. तसं भगवंताला त्याचे भक्त खूप प्रिय असतात. त्यामुळे भगवंता असं म्हटलेलं आहे की समजा तुम्ही मंदिरात आरती करतात, हां राधा गोपीनाथ मंदिरामध्ये दुपारची आरती येते, ते कोण दुपारी कोण नसतं मंदिरात, एक पुजारी असतो आपला जो आरती करत असतो. अचानक कोणतरी भक्त येतो मंदिरामध्ये आणि त्याला स्वागत करण्याकरता मंदिरात कोण नाही आहे, तर शास्त्र असं म्हणतं ती पूजा अर्ध्यावर सोडून गर्भगृह ऑल्टर सोडून बाहेर येऊन त्या भक्ताचं स्वागत करणं तुमचं कर्तव्य आहे. आरती मग पुन्हा कंटिन्यू करायची झाल्यानंतर. ते मंदिरचं गर्भगृह सोडून बाहेर येऊन आरती अर्धीच ठेवा खाली ठेवायची बाहेर याचं, आणि ते भक्त आले त्यांना स्वागत करून त्यांना गोड शब्द, त्यांच्याकरता पाणी, आसन, प्रसाद, क्षेम कुशल विचारणं, त्यांचं काय सेवा करणं, रूम हवी त्यांना काय हवं सगळं बघून झालं काम. शांत झाले भक्त, आनंद झाले, सेटल झाले. मग पुन्हा येऊन ती आरती तीनदा होते फिरवली, मग चौथ्यांना फिरवायची, 5, 6 आणि 7 करून टाकायची. कळलं तुम्हाला? असं आहे हे. आणि भगवंताचा अपराध नाही होत, ती भगवंताचीच आज्ञा आहे की माझ्यावर महत्त्वपूर्ण माझा भक्त आहे. एक वेळ तुम्ही माझी सेवा टाळू शकता, त्यात चूक करू शकता, त्यात बाधा आणू शकता, हां ते अपूर्ण करू शकता, पण माझ्या भक्तांची सेवा पूर्ण करायची नेहमी, त्यांची विशेष काळजी घ्यायची. आणि त्यात पण कशी करायची, असं नाही की मी भक्तांची सेवा करण्यामध्ये ह्यात मोठे भक्त कोण आहेत त्यांची सेवा मी करणार. आपलं असतं ना नेहमी असं की आपलं बघायचं, आपली सेवा पण कुठेतरी दिसली पाहिजे ना, कोणतरी रेकॉर्डमध्ये आले पाहिजे रेकॉर्डमध्ये, असं आपलं असतं नेहमी. पण खरा सेवक कोण माहिती आहे, ज्याची सेवा कोणी बघत नाही, ज्याची सेवा कुठे रेकॉर्ड होत नाही, तो खरा सेवक. कारण त्याची सेवा भगवंतांनी बघत असतात. जर कोणी रेकॉर्ड नाही केली तरी भगवंत बरोबर रेकॉर्ड करत असतात. असं आहे ते. जेव्हा भीमसेन गायचे ना सगळे हसायचे, कारण भीमसेन बलवंत होते, खूप दणकट होते, पण गाण्यामध्ये कुठे सूर कुठे ताल काय लोक हसायचे त्यातला. त्याला खूप वाईट वाटायचं, ते म्हणे मी जेव्हा गातो तेव्हा लोक हसतात, काय काळजी करू नकोस, आपण जंगलात जाऊ, जंगलात जाऊन तू गामी ऐकणार तू. तर मंदिरात जंगलामध्ये भीमसेन गायचे आणि कृष्ण ऐकायचे, बोला. तर जगाच्या दृष्टीने ते तुच्छ, म्हणजे एकदम फालतू गाणारे काय रे, यांच्यात कुठे ताल कुठे काळ टाळ कुठे कुठे मृदंग कुठे काय संबंध नाही कसाचा. लोक हसतात त्याचं गाणं भगवंत मन लावून ऐकतात, पण भगवंत ताल सुद्धा नाही ऐकत, भगवंत भाव ऐकतात हृदयातला. त्यामुळे आपल्या दृष्टीने जे तुच्छ असतं ते त्यांच्याकरता श्रेष्ठ असू शकतं जर भाव उच्च असेल तर. म्हणून आपण सुद्धा सेवा करताना असं नाही बघायचं की हे मी नाही करणार, मी तर सोपी सेवा घेणार, मी जास्त कठीण काम नाही करणार, जबाबदारी नाही घेणार मी, मला वेळ नाही जास्त. आणि मी जर महाराज आलं ना महाराज, त्यांच्याकरता मला भाजी करायला मिळेल का, त्यांच्याकरता काही आयटम बनवायला मिळेल का, तर मी स्पर्धा करणार. आणि कोण साधे भक्त आलं तर नाही तूच करून टाक, तूच करून टाक, तूच करून टाक, तुझं सेवेची ओढ आहे ना, तू कर ना मग. याचं महत्त्व म्हणजे त्याच्यामुळे पण आपला इगो असतो की त्याच्यात पण मी मोठा. तर जोपर्यंत हे सगळे विकार आपल्याकडे आहेत ना तोपर्यंत भगवंत प्रसन्न नाही होऊ शकत. खरा भक्त तो जो कधीही ख्याती कीर्तीची अपेक्षा नाही करत, तो फक्त सेवा कुठेतरी बघत असतो. आणि सेवा कशी करतो, स्वतःचा स्वार्थ त्याग करून तो सेवा करतो. आपलं सगळं व्यवस्थित बघून सगळं झाल्यानंतर मग जमेल तेवढे करायचं असं नाही, ती सुरुवातीची अवस्था आहे, ती पण वाईट नाही. सेवा तर करतो ना कमीत कमी, परंतु काही काळ गेल्यानंतर आपण त्यात शिकायला पाहिजे की आता आपण स्वतःचं सगळं सावरून सगळं व्यवस्थित करून मग जमेल तेवढं करायच्या ऐवजी आता माझा स्वार्थ बाजूला ठेवणार आणि जे काय आवश्यक आहे ते मी करणार. मग ते मला पटो न पटो, माझ्या योग्य असो व नसो, माझी लायकी म्हणजे मी एवढा मोठा कूक आहे पण मला सांगितलं की गाजर काप, किती मोठा अपमान माझा. अरे मी ताजमहालचा शेफ आहे माहिती आहे का तुम्हाला, आणि या माताजी म्हणतात की तू गाजर काप, काय समजतात काय स्वतःला या. आपला एक असतो ना अहंकार आपला मागचा, मग जसं काही मोठा गायक असेल मोठा गायक त्याला म्हणतो तुम्ही हे काळ ताळ घेऊन बस आणि या समुदायामध्ये तुला कोरस म्हणून गायचं आहे. म्हणजे अरे मी तर प्रमुख गायक आहे, मला तुम्ही असं कसं सांगता सगळ्यांबरोबर कोरसमध्ये गा म्हणून. माझा तो अहंकार आहे ना की फार मोठा गायक आहे, तसं आहे ते. तर सेवा म्हणजे कशी, जी आवश्यक आहे ती करणे, त्यावेळी काय आवश्यक आहे, ज्याच्या हाताखाली मी सेवा करणार तो माझ्या सिनियर आहे का ज्युनियर आहे का माझ्याहून जास्त कुशल आहे का अकुशल आहे, त्याची पर्वा न करता मिळेल ती सेवा करणे. आणि कशा भावनेने करायची सेवा ती, की सध्या आवश्यक आहे सेवा आणि ती मला मिळाली आहे ती मी करणार, मग ती मोठी असो छोटी असो, आज ही मिळाली उद्या ती मिळाली, उद्या जबाबदारी मिळाली का तुच्छ सेवा मिळाली, तरी पण सेवा ही सेवाच असते. आणि ज्या सेवेमागे भगवंत आणि त्यांचे भक्त यांना समाधान देण्याची प्रवृत्ती असते ती सेवा सर्वोच्च असते. त्या सेवेकडे भगवंत आकर्षित होतात. का ते आले पंढरपूरमध्ये? लोक काय म्हणतात, यातून आई वडील देवापेक्षा मोठे हे तुम्हाला कळलं पाहिजे, पण ते खोटं आहे. ॲक्च्युली ज्या लोकांना हे सांगायचं आहे की बघा बघा देव पण एवढं महत्त्वाचं नाही, आई वडील जास्त महत्त्वाचं, त्यांची सेवा करा आधी, असे आई वडील मुलांना सांगतात. पण त्या गोष्टीचा परपोट हा नाही आहे. तात्पर्य त्याचं तात्पर्य असं आहे की आई वडील महान भक्त होते, त्याचे महान वैष्णव होते, ते त्यांच्या सेवेमध्ये पुंडलिक रुजू झाले होते आणि म्हणून भगवंत थांबले. एक तर तिकडे आले ते पहिल्यांदा, असं नाही की त्यांना बोलवणं केलं, त्यांनी स्वतः आले ते धेनुका सुराला मारून तिकडून ते गायब झाले वृंदावनातून आणि सीधा आले पंढरपुरात आणि पुंडलिकाला भेटायला आले. तो म्हणाला की थांब जरा, माझी सेवा अजून व्हायची आहे. एवढे वैष्णव महान आहेत. तर या ही गोष्ट जी आहे, तात्पर्य काय आहे, आई वडील तर महान असतात, त्यात काय वाद नाही, त्यात काहीच वाद नाही. परंतु आई वडील वैष्णव असले तर ते अति महान असतात आणि त्यांची सेवा करणं मग भगवंताहून जास्त महत्त्वाचे असते. जर ते वैष्णव असतील तेव्हा, तर आई वडील दारुडे असतील, तंबाखू खाणारे असतील, वेड्या फुकणारे असतील, हां जुगार खेळणारे असतील, तर ते महान नाही होऊ शकत. तर त्या भक्ताकरता म्हणून पंढरपुरामध्ये भगवंत आले आणि थांबले विटेवरती वाट बघत त्याची सेवा पूर्ण होईपर्यंत. मग ते वळले पुंडलिक आणि मग त्यांनी प्रार्थना केली, जे काय करायचं नंतर केलं आणि भगवंत प्रसन्न झाले. आणि पुंडलिकाने काय मागितलं भगवंताकडे, की तुमचं तुमच्या भक्तावरती किती प्रेम आहे हे कळण्याकरता तुम्ही असेच उभे राहा. लोकांना कळलं मी महान आहे म्हणून नाही, माझी ख्याती व्हावी, माझ्याकडे थांबले मी किती ग्रेट आहे हे लोकांना कळावं म्हणून नाही, की माझ्यासारख्या एका साध्या भक्ताकरता पण तुम्ही वाट पाहिलीत हे लोकांना कळावं, तुमची महानता कळावी, की तुम्ही इतके महान भगवंत आहात तरी सुद्धा माझ्यासारख्या तुच्छ भक्ताकरता कमरेवर हात उभं राहिलं तुम्ही, हे लोकांना कळावं म्हणून तुम्ही तसेच उभे राहा. म्हणून ते अजून तसेच उभे आहेत. की त्यांची महानता काय आहे, की ते भक्तांची सेवा करणारे भक्त त्यांची जास्त त्यांच्यावर असं प्रेम करतात ते भगवंत आपले. तर आपल्याला सगळ्यांना जर भगवंताची मर्जी हवी असेल तर आपल्याला हे करणं आवश्यक आहे. जर भगवंताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणं आवश्यक असेल तर ही भावना बाळगणं आवश्यक आहे. नाहीतर आपली भक्ती जी आहे ना ती वरवरची राहणार आहे. आतून ती तेव्हा येणार आहे तेव्हा भगवंताला ते भगवासं वाटेल तेव्हा. असं म्हणाय म्हणतात की तुम्हाला जर प्रधानमंत्री भेटायचं आहे, प्रधानमंत्री पंतप्रधान फार कठीण काम आहे. पण जर पंतप्रधानाने ठरवलं की आता गिरीशला भेटायचं आहे, किती सोपं काम आहे की नाही. कुठचाही मोठा अधिकारी त्याला वाटलं की मला धुळ्यामध्ये कुसुंबा गावामध्ये ह्या माणसाला भेटायचं आहे, त्याला काय कठीण आहे. पण त्या माणसाने जर कुसुंबात ठरवलं की मला प्रधानमंत्री भेटायचं आहे, इम्पॉसिबल आहे त्याला. म्हणून असं म्हटलेलं आहे की भगवंताला पाहायचा प्रयत्न करू नका, अशी सेवा करा की स्वतः भगवंत तुम्हाला पाहायला येईल. कारण ते त्याला सोपं आहे, आपल्याला कठीण. तर पुंडलिकाने तेच केलं. पुंडलिक जे आहे ते भगवंताच्या मागेने धावले, त्याने वैष्णव सेवा केली, भगवंत धावत आले त्यांच्या मागे. आपल्याला पण हेच ओळखायला पाहिजे, हेच शिकायला पाहिजे. तृणादपी सुनिचेन तरोरिव सहिष्णुना अमानिना मान देन कीर्तनीय सदाहरी. सर्वांचा आदर करणं, गर्व न करणं, नम्रतेने सेवा करणं आणि सहनशीलतेने सेवा करणं, जेव्हा सुविधा असेल तेव्हाच सेवा करणं, जेव्हा नसतील फॅसिलिटी ते सेवा नाही करणं. काय काय फॅसिलिटी आहे मग तुम्ही सेवा करणार, जे असेल ते मिळेल ते भगवंताच्या भक्तांना संतुष्ट करण्याकरता ते मिळेल ते मी करणार, नम्रतेने करणार. मी असेल अधिकारी मुंबईत मोठा, पण जिथे आहे तिथे जी सेवा मिळेल ती करणार. अशा सेवेच्या भावनेच्या उच्चतेमुळे भगवंत आकर्षित होतात आणि मग ते तुमच्या मागे धावतात. आपल्याला त्यांच्या मागे धावणं फार कठीण आहे, कारण त्यांना पकडणं काय कोणा शक्य आहे. नोबडी कॅन कॅच हिम. जगातली कुठचीही व्यक्ती त्यांना पकडू शकत नाही. पण त्यांना जर वाटलं तुम्हाला पकडावं ते त्यांना फार सोपं आहे. ते आपल्याला कळणं आवश्यक आहे. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण गावात असो, मुंबईत असो, मोठ्या मंदिरात असो, प्रसिद्ध मंदिरामध्ये किंवा कुठेतरी गावात छान छोट्या मंदिरात असो, सेवाभाव जो असतो ना तो तो सर्व ठिकाणी भगवानांना भगवंतांना आकर्षित करतो. असं नाही की राधा गोपीनाथ मंदिरातच ते जास्त बघतात, कारण ते मोठं मंदिर आहे ना म्हणून, असं नाही. ज्या ठिकाणी भक्त नम्र भावनेने, प्रामाणिक भावनेने, उत्सुकतेने सेवा करत असतो, तिकडे भगवंताचं लक्ष असतं नेहमी प्रत्येक वेळी. कारण भगवंताला माहिती आहे की मोठं मंदिर किंवा छोटं मंदिर हे माझंच ऐश्वर आहे ना, मीच दिलेलं आहे सगळं संपन्नता, सगळं ऐश्वर मीच दिलेलं आहे, त्यात काही मोठं तुमचं काय काम आहे. तुमचं काम, तुमचं काय आहे त्यामध्ये, भाव तुमचा आहे आणि तो फक्त तुमचा असतो, बाकी त्याचं साधन सगळं त्याने दिलेलं असतं भगवंतांनी. आणि त्यांना अट्रॅक्टिव्ह काय वाटतं की जे माझं नाही आहे, मी दिलेलं नाही आहे, हे त्याचं आहे भक्ताचं, भाव तो जेव्हा जास्त असतो भाव, तेव्हा तिकडे ते आकर्षित होतात. हां, सातोदांपती प्रभू, जिथे भाव आपला उच्च असतो, आपला असतो आणि उच्च असतो, तिकडे त्यांचं ध्यान आपल्याकडे उच्च असतं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पांडव पाच होते हां, आणि एक द्रौपदी. आई म्हणाली, अर्जुन म्हणतो की आज एक विशेष भिक्षा आणलेली आहे. ताई अशी उलटी होती, काय ते करत होती काम, आपल्या कशी गावामध्ये पाटा वरवंटा घेऊन अशी बसली होती तिकडे बघत, मागून आला मुलगा, आई आज मी विशेष भक्ती आणली, भीक आणलेली आहे म्हणजे भिक्षा आणलेली आहे. हां, वाटून घ्या पाच लोक, पाच भाऊ. मग बघितलं तर अरे बाई आणली म्हणजे पत्नी आणलेली आहे. मग आता काय बोलली आता आई, मग काय करणार. मग काही काळ वाटून दिला त्यांना, किती कठीण गोष्ट आहे. आणि नियम बनवला की जर माझ्या काळामध्ये तू जर प्रवेश केला असतं, तुला एक वर्ष वनवास. परंतु जेव्हा युधिष्ठिर महाराज धर्मराजाबरोबर द्रौपदी होती, त्याच्या काळामध्ये त्याच्या अंतःपुरात होती, त्यावेळी शस्त्र सगळी त्याच्या अंतःपुरात होती, त्याच्या अंतःपुराच्या मधून जाऊन मग शस्त्रागार, तिकडून शस्त्र उचलायची आणि मग युद्ध करायचं, असा प्रसंग आला होता त्यामध्ये. बायको मोठ्या भावाबरोबर आहे, राज्यावर संकट आलेलं आहे, आपण काय बोलणार, मी आज जाणार नाही बाबा, नेमकं जोडणार मी. परंतु स्वतःवरती लांछन घेऊन, स्वतःवरती शिक्षा स्वीकार करून सुद्धा ते आत गेले, शस्त्र काढले, युद्ध केलं, समस्या सॉल्व्ह केली, मग न्याय झाला. न्याय काय झाला, त्यांनी काम बरोबर केलं तरी पण त्यांनी माझ्या काळामध्ये शयनगृहामध्ये प्रवेश करून नियमभंग केला, एक वर्ष वनवास स्वीकार केलं, त्यांनी भांडण नाही केलं. ही गोष्ट सांगायचं कारण काय, त्यांनी चांगलं काम केलं, काही चुकीचं काम केलं नाही आणि काही बघितलं पण नाही तिकडे काय चाललंय ते. परंतु नियमाचा परिणाम म्हणून शिक्षा पण स्वीकार करण्याची इतक्या महान व्यक्तीची तयारी होती. आपण नियम तोडला तर लोक कसे पालन करणार, लोकांना आपण उपदेश करणार, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोठे पाषाण, कसं चालणार. म्हणून स्वतः नियमाचा प्रमाणे शिक्षा स्वीकार केली आणि एक वर्ष चांगलं काम करून देखील एक वर्ष वनवासात गेले एकटे, आणि त्यात पण चांगलं काम केलं भरपूर, अशी वदंती आहे, अशी कथा आहे त्यांची. सांगायचा उद्देश काय की एवढी महान माणसं पांडव, पण ती नम्र होती, त्यांच्याकडे इतकं अधिकार होते, श्रेष्ठ जन्म होता त्यांचा, जन्माने श्रेष्ठ, गुणाने श्रेष्ठ, विद्येने श्रेष्ठ, कलेने श्रेष्ठ, शस्त्रविद्यामध्ये श्रेष्ठ, श्रेष्ठ शिष्य पण होते आपल्या गुरूंचे, आवडते पट्ट शिष्य होते ते गुरूंचे. त्यांच्या जीवनामध्ये काय कमी होतं, तरी पण त्यांची महानता जी आहे ना ती नम्रतेमध्ये होती. त्यांनी इतके कष्ट भोगल्यावर सुद्धा कधी भगवंताला कंप्लेंट नाही केली, काय फायदा तुमची भक्ती करून, हे काय हे वनवास, हे बायकोचं वस्त्र हरण आणि हे काय हे भक्तीचं परिणाम आहे, अरे आमच्याकडे बघून कोण भक्ती करणारच नाही, हे भक्ती केलं तर असं असं होतं, असे आमचं उदाहरण तुम्ही तयार करून ठेवलंय, कधी वाचलंय तुम्ही आजपर्यंत. की एका आता एक दिवशी फार वैतागली पांडवाने बसले भगवंताला घेऊन, घेरला भगवंताला आणि म्हणाले की काय तुमचं काय काय चाललंय काय तुमचं, हां तुमची भक्ती आम्ही केली, एवढा त्याग केला, हेच ह्याच्या करतं का, असं कधी विचारलंय का आजपर्यंत. ही नम्रता त्यांची, आणि ती नम्रता त्या श्रद्धेवरती आधारित आहे. काय श्रद्धा आहे, जे काय होत आहे ते आपल्या चांगल्याकरता होत आहे, मला कष्ट होत आहे, त्रास होतोय, पण जे काय होत आहे ते माझ्या चांगल्याकरताच असणार आहे, म्हणून मी स्वीकार करत आहे, नो कंप्लेंट. कालच्या गोष्टीमध्ये बंधू मोहंती त्यांनी कंप्लेंट नाही केली, अरे वर आयुष्यभर मी तुला हिशोब देऊन देऊन प्रामाणिकपणे धंदा केला, आज मला एक एक अन्न मला एक कण नाही मिळत, मला पण नाही मुलांना पण मिळत नाही, एवढे वाशी पडतात म्हणजे मुलं, काय उपयोग तुझी भक्ती करून, असं नाही बोलले ते. त्या भगवंताकडे गेले, तिकडे शरण झाले, चोर म्हणून काहीच झाले तरी पण भगवंताला दोष नाही दिला. काय भगवंता तुम्ही काय करता तुम्ही, काय तुमचा काय नियम बियम आहे की नाही तुम्हाला काय? हा हो, तुम्ही दुष्टांना दंड द्या, आम्हाला का त्रास देता? आम्ही तुमची भक्ती करतो, आम्ही तुमचे दुष्ट नाही, आम्ही तुमचे शत्रू पण नाही, आम्ही भक्त आहोत तुमचे, तुमच्याकरता आम्ही जीव आवळून टाकला आहे हो भगवंता, तुम्ही आम्हालाच का कैद करता? असं नाही बोलले ते. पण त्यांना माहीत असते की मला कष्ट होत आहेत, पण त्यातून मग काहीतरी चांगलं निघणार आहे, ते माहीत असते. आणि चांगलं निघालं त्याच्यानंतर ना, ज्यांना एक एक कण पण नव्हता त्यांच्या जीवनामध्ये अन्नाचा, त्यांना राजदरबारी राजमहाली जेवायची व्यवस्था केली गेली एकदम रुबाब के साथ, आणि एक महाप्रसादाची सोन्याची थाळी रोज भेट, एव्हरी डे बाय रूल दुपारचा राजभोग छप्पन भोग यांच्या घरी पोचता करायचा. ते का घडलं? जर धंदा चांगला झाला असता तर ते तिथे आले असतं का जगन्नाथपुरीमध्ये? धंदा बंद पडला हे चांगलं झालं की वाईट झालं? त्यावेळी वाटलं वाईट झालं म्हणून, पण ते चांगलंच झालं शेवटी. कारण धंदा चांगला, धंद्यात जर बरकत असती तर ते कधी रडत रडत तिकडे गेले नसते जगन्नाथपुरीमध्ये. कारण भक्तांना खास करून संकटकाळी अशी श्रद्धा असते की हे संकट पण आपल्या चांगल्याकरताच येत आहेत, ते आपल्या वाईटाकरता नाही येत, आणि भगवंत कधीही वाईट कोणाचं करत नसतात. ही श्रद्धा जी आहे ना फार महत्त्वाची, आणि त्या श्रद्धेपोटीच भगवंत स्वतःला भक्ताच्या हाती विकतात. आणि श्रद्धा जी आहे ना ती अपार धन आहे त्या श्रद्धेचं, की एवढी श्रद्धा म्हणजे मी एवढं कष्ट दिले भगवंताला माझ्या भक्ताला, पण त्याने मला कधी सोडलं नाही. हां, आश्लिष्य वा पादरताम पिनष्टु माम, तुम्ही मला चिरडून टाका चालेल, मला आलिंगन द्या फार चांगली गोष्ट आहे, मला तुम्ही ठुकरावून द्या तरी चालेल, मला तुम्ही नको म्हणा, मला चिरडून टाका तरी मी तुमचाच राहणार. मत प्राणनाथस्तु स एव नापरहा, तुम्ही माझे नाथ राहणार, मी तुमचा दास राहणार, तुम्ही काय वाटेल ते करा. प्यार करो या ठुकराओ, पास बुलाओ दूर भगाओ, मैं सब विधि शरण तुम्हारी, आ जाओ गिरधारी. हाँ, पास बुलाओ मतलब प्रेम करो मेरे को, दूर भगा दो, मैं सब विधि शरण तुम्हारी, हर विधि में मतलब हर अवस्था में आप ठुकरा दो या मिला दो, मैं आपकी शरण में रहता हूं. ये भाव भगवान को बहुत जल्दी आकर्षित करता है, और ऐसे भक्त को भगवान कभी छोड़ते नहीं है, कभी भी नहीं छोड़ते हैं, इस भक्त के अधीन रहते हैं, वो उसके नहीं रहते, वो उसके अधीन रहते हैं, अपने आप को उसका बना लेते हैं. हम क्या कहते हैं कि भगवान हमें अपना बना लो, भगवान बोलते हैं तुम भी मुझे अपना बना लो. इस स्पर्धा है भक्तांची आणि भक्त भगवंताची. तर आपल्याला असं भक्त बनायचं आहे की ज्याच्या योगे भगवंत आपल्या प्रेमात पडतील. आपण त्यांच्या प्रेमात पडणारच आहोत आणि पडतोच आहोत, आपल्याला पडायची इच्छा पण आहे, पण त्यांनी आपल्या प्रेमात पडावं असं स्वतःला घडवणं ह्याला म्हणतात भक्ती, की भगवंतांनी आपल्या प्रेमात पडावं. आणि कठीण असं नाही आहे, त्याकरता फक्त नम्रभाव आवश्यक आहे आणि सेवा करणं आवश्यक आहे. सेवा हे आपल्या आणि भगवंतांच्या संबंधामध्ये एक शाश्वत साधन आहे. निश्चित रूपाने तुम्ही भगवंताच्या संपर्कामध्ये राहणार. इथे बल्ब आहे, ते सॉकेट आहे, मध्ये काय असते वायर, बटन ऑन केलं निश्चित रूपामध्ये बल्ब जळणार, लाईट येणार. तो का संपर्क जो आहे ना, संपर्क तो परफेक्ट आहे, ती सेवा आहे. जर तो संबंध पक्का असेल तर तुमच्या जीवनामध्ये भक्तीचा उदय होणारच, भक्तीचा प्रकाश होणारच तुमच्या जीवनामध्ये. तर सेवेच्या माध्यमामध्ये भगवंताशी पक्का संबंध निर्माण करणं फार आवश्यक आहे. मग आपला जप आता अजून थोडा कमजोर असेल, तो उद्या चांगला होईल, परवा आणखीन परफेक्ट होईल, होत राहणार तो व्यवस्थित आपला. पण त्या सर्व काळामध्ये सर्व अवस्थेमध्ये सेवा करणं हे अतिशय आवश्यक असतं, सेवा करत राहणं. जो बिलेगाव करते रहने का, खास करके भगवान के भक्त जो हैं करते रहने का। चैतन्य महाप्रभु ने ये शेवटचा आपले चैतन्य महाप्रभु ने व्याख्या के लिए त्यांना एकदा भक्तांनी विचारला की हे वैष्णव म्हणजे कोण, किसको वैष्णव बोल सकते हैं। ते म्हणाले की जो कोणी मनुष्य एकदा जरी नाम घेतो माझं तो वैष्णव। आपण काय म्हणणार, अरे मी तो 10 साल जी सिनियर हूं इनसे, ये तो अभी अभी भक्त बने, मैं 10 साल पहले से भक्ति कर रहा हूँ, दीक्षा भिक्षा मेरा हो चुका है ऑलरेडी, 4 नियम तो कब के पालन कर रहा हूँ मैं। तो मैं इनका अपराध कर सकता हूँ क्योंकि ये बहुत जूनियर है मेरे से, कल ही आए हुए हैं। लेकिन भगवान की दृष्टि से कौन जूनियर है कौन सीनियर है कौन जानता है, कितने जन्मों में कितना सेवा किया है, हु नोज। हाँ अपन तो आता हा 2015 में गणित करते हैं कि हाँ किती वर्षापूर्वी मैं किती वर्षापूर्वी, पण जन्म जन्मांतराचं गणित कोण करते त्यांना माहिती आहे बरोबर। म्हणून काय की जो भक्त नामस्मरण करत आहे देवाचं, त्याने एकदा नामस्मरण केलंय तो भक्त भगवंताचा। मग पुढच्या वर्षी परत त्यांना भक्त भेटले आणि विचारले वैष्णव म्हणजे कोण वैष्णव कोण, ते म्हणाले जो सतत माझं नाव स्मरण करत असतो, सतत सततम कीर्तयंतो माम इतंतस दृढव्रतः, जो कायमच माझ्याच नावात रममाण असतो तो वैष्णव। आणि थर्ड इयरला भेटले परत आणि पुन्हा काही भक्तांना विचारलं भगवंता भक्त कोण सांगा तुम्ही, ते म्हणे ज्यांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर इतरांना जप करावासा वाटतो, त्यांना नाही त्यांना ते करत असतात, पण त्यांच्या संपर्कात आल्यानंतर इतरांना नाम घ्यावंसं वाटतं, त्यांना सवय नाही नाम घ्यायची, पण त्यांच्या संबंधामध्ये त्यांच्या सान्निध्यामध्ये जवळ आल्यानंतर त्यांना पण नाम घ्यायची प्रेरणा मिळते आपणहून, स्वतः सांगून सांगून नाही आपणहून वाटतं की नाम घ्यावं, ते वैष्णव। तर या तिन्हीपैकी आपल्याला पहिली तिसरी व्याख्या खूप आवडेल का, कमी लोक आहेत ना, जास्त लोक नाहीत, म्हणजे कमी लोकांचा आदर करायला बरं आहे, जास्त लोकांचा त्रास घ्यायची गरज नाही। पहिली व्याख्या फार कठीण आहे, अरे जो हर एक आदमी एक बार भी लिया वो भक्त हो गया, हमको उसकी सेवा करना पड़ेगा, नहीं नहीं ये बहुत डिफिकल्ट है। दूसरी पण जरा बरी वाटते काय, कायम जो नाम घेतो ते पण विरळात नको ना, जास्त लोक असतात त्यामध्ये, म्हणजे आपल्या असणं सोयीस्कर कसली, थर्ड व्याख्या सोयीस्कर, नंबर 2 सोयीस्कर, दुसरी व्याख्या एकदम कठीण म्हणजे नंबर 1 व्याख्या। परंतु तिन्ही व्याख्या एकाच वेळी लागू असतात, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही सरू शकत नाही की माझ्या दृष्टीने हा वैष्णव आणि ह्या नाहीत, असं नाही करू शकत तुम्ही। तिन्ही व्याख्या दरवेळी हर वेळी लागू असतात, म्हणून जो कोणी नामस्मरण करतो त्याला वंदन करा आणि जमेल तेवढी त्याची सेवा करायचा प्रयत्न करा, रिस्पेक्ट हिम, कारण त्याला म्हणतात उत्तम अधिकारी। एक असतो कनिष्ठ अधिकारी, तो फक्त भगवंतावर प्रेम करतो आणि कोणाचा प्रेम करत नाही, त्याची सेवा करतो, सगळ्यांची गर्वाने वागतो, सगळ्यां तुच्छतेने वागतो, गर्विष्ठपणे वागतो, हां पण भगवंताची श्रद्धा आहे त्याची। अशा व्यक्तीला कनिष्ठ म्हणतात, लोएस्ट। त्याच्यानंतर मध्यम अधिकारी, तो कसा, त्याची पण भगवंतावर श्रद्धा असते, अपार श्रद्धा असते, पण त्याचबरोबर त्याच भगवंताला तो सगळ्या भक्तांमध्ये सो बघतो, सगळ्या भक्तांमध्ये तो त्याच भगवंताचं रूप बघतो, म्हणून जितका आदर तो भक्तांचा भगवंताचा करतो भगवंताचा, तितका आदर तो भक्तांचा पण करतो, आणि त्याच्या वरती एक असतो तो असतो उत्तम अधिकारी, उत्तम श्रेष्ठ, तो भगवंताला पण खूप मानतो, अपार श्रद्धा, भक्तांमध्ये देखील तो सगळ्या भगवंताचा रूप बघतो, पण जे लोक भक्त नाही आहेत त्यांच्यामध्ये पण तो भगवंताला बघतो, जे मनुष्य नाही आहेत प्राणी मात्र आहेत त्यांच्यात पण तो भगवंताला बघतो, ज्या भगवंतावर त्याचा अपार प्रेम आहे त्या भगवंताला तो प्राणी मात्रामध्ये बघतो, चरा अचरामध्ये बघतो, तो उत्तम अधिकारी। तर आपल्याला सुरुवात करायची आहे कनिष्ठपासूनच ना, आपण पहिल्यांदा प्रवेश करणार कुठे, MBBSला प्रवेश करणार काय, पहिल्यांदा प्रवेश पहिलीमध्ये करणार पण मॉन्टेसरी, काय त्याला म्हणतात बालवाडी अंगणवाडी, ही पहिली पायरी, चांगली गोष्ट आहे, सुरुवात तो किया ना, अच्छी बात आहे, आणि मग तिकडे राहायचं ना आपल्याला अंगणवाडीमध्ये, अभ्यास नसतो परीक्षा पण नसते फक्त खेळायचं, चांगलं आहे, आपण तिकडे नापास होत राहू तिकडेच राहू दरवर्षी। असं नसतं ना ते. आता वाटतं की MBBSला किती किती अभ्यास, पहिली किती बरी होती आई कमळ बघ. एवढाच अभ्यास बस, 100% मार्क. ते बोलले की 100% मार्क मिळणार आई कमळ बघ. पण आपण तिकडे राहिलो का पहिलीमध्येच, सेकंडला गेलो, तिसरीमध्ये गेलो, चौथीला गेलो. प्रगती करणं आवश्यक आहे ना, त्यामुळे कनिष्ठ असणं व्हावे वाईट नाही, पण कनिष्ठच राहणं हे बरोबर नाही. कनिष्ठ पद्धती, कनिष्ठ अवस्था सोडून हळूहळू मध्यम व्हायला पाहिजे, मग उत्तम व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे. पदाकरता म्हणून नाही, हे तुम्ही कोण आहात, हे तुम्ही कनिष्ठ, हे तुम्ही कोण मध्यम, हे तुम्ही कोण उत्तम, हा म्हणजे हे चार लोक उत्तम, हा हे म्हणजे ग्रेट, हे मध्यम, हे कनिष्ठ, याच्याकरता नाही. आतून मनापासून प्रगती भगवंताला प्रसन्न करण्याकरता म्हणून आपलं उत्तम बनायचं आहे. नाम कोणाकरता नाही, हा उत्तमराव पाटील, उत्तमराव पाटील मार्ग, कुसुंबा धुळे, असं नाही. आपल्याला आपला उद्देश तो नाही आहे. आपला उद्देश मनापासून हृदयापासून उत्तम व्हायचं आहे आपल्याला. त्या भगवंता आपण जे प्रेम करतो त्या भगवंताचं अस्तित्व भक्तांमध्ये, भगवंताच्या मूर्तीमध्ये, भक्तांमध्ये, वैष्णवांमध्ये, नवसिखी आत्ता आत्ता आलेल्या वैष्णवांमध्ये आणि वैष्णव नसलेल्या दारुड्यामध्ये आणि पक्षामध्ये आणि प्राण्यामध्ये सगळ्यामध्ये तो जेव्हा बघतो भगवंताला तो खरा वैष्णव. विद्या विनयेन संपन्ने पंडिता समदर्शिना, ब्रह्मणे गवी हस्तिनी स्वनिचैव सुपाकेच पंडिता समदर्शिना. तो गायीमध्ये, कुत्र्यामध्ये, चांडाळामध्ये, हत्तीमध्ये, ब्राह्मणामध्ये, भक्तांमध्ये, सगळ्यामध्ये भगवंताला बघतो तो खरा भक्त. नुसता बघत नाही, त्याचा आदर पण करतो, म्हणजे सेवा पण करतो. ज्याला जाणीव आहे की भाई याच्यात भगवंत आहे, तो त्याला वंदन करणार की नाही करणार, तर आपल्याला तसं भक्त बनायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्हाला मी खूप पिडलेलं आहे बराच वेळ. तुमचे काही प्रश्न आहेत तर विचारा, काही शंका आहेत तुमच्या, प्रश्न आहेत कोणाला असतील तर विचारून टाका. एनी क्वेश्चन, मदन मुरारी प्रभू प्लीज आस्क, वी रेअरली मीट लाईक दिस. येस प्रभूजी बोला. चार्ज होतो, चार्ज वर खाली का होतं म्हणजे ते साहजिक आहे ना. ते जोपर्यंत तुमचा मोबाईल चार्जिंग वरती आहे तो चार्ज असतो फुल 100, काढला की तो डिस्चार्ज होला सुरू होतो की नाही ते तर का होतो ओला का आला काय उत्तर आहे काय, कारण तो चार्ज मध्ये नाही आहे म्हणून तो डिस्चार्ज होतोय. सिम्पल आहे ना. पप्पा मी ना जेव्हा मोबाईल काढतो ना त्या प्लग मधून लगेच डिस्चार्ज होतो, होणार तो डिस्चार्ज तसा हवा पाहिजे दादा. तसं आपल्याला सत्संगात राहणं हे आपलं कर्तव्य आहे. सत्संगाशिवाय मी प्रगती करू शकतो हे मोठा भ्रम आहे आपला, बिगेस्ट इल्युजन. त्यामुळे येणं की नाही प्रकारे सत्संगात राहणं आवश्यक आहे. समजा आपण भक्तांहून फार दूर आहोत, मी शरीराने दूर आहोत, तर सत्संग कसा करायचा सांगा तुम्ही. तुम्ही शरीराने भक्तांपासून दूर आहात, तुमची पोस्टिंग आता झाली आहे कुठेतरी कोल्हापूरच्या कोपऱ्यामध्ये झालेली आहे, तरी कोण भक्त भक्त मंदिर बिंदर कोण नाही आहे. मग आता सत्संग करायचा आहे, करणं आवश्यक आहे. कसा करणार तुम्ही सत्संग सांगा. पुस्तकं वाचणार, पुस्तकं म्हणजे काय, संत लोकांनी उच्चारलेली वाणी कधीतरी पूर्वी एकदा, ती आपल्याला तेच उपदेश तोच संघ पुस्तक रूपाने कुठेही जगात टिंबकटूला पण उपलब्ध होऊ शकतो. तिकडे कोण भक्त नाही आहे, पण टिंबकटूमध्ये पुस्तक असेल तर प्रभुबा तुमच्या बरोबर आहेत, तुमच्याशी बोलतायत. आपल्याला जर पटलं असेल ना हे की आपल्याला सत्संगाची आवश्यकता आहे, खरंच पटलं असेल ना, तर आपण एकटं असताना नेहमी पुस्तक वाचत राहू आणि राहायला पण पाहिजे, हे फार आवश्यक आहे. सत्संग हा अशी वस्तू आहे की जर तुम्हाला हवीच असेल ना तुम्हाला 24 तास मिळू शकते, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने मिळणार तुम्हाला. तुम्हाला खात्री पाहिजे की मला पाहिजे म्हणून मिळणार तुम्हाला. एखाद्या प्रेमात पडलेल्या मुलाला सांगावं लागतं का त्या मुलीचा विचार कर, त्या मुलीच्या विचारात मग्न राहा, दिवस रात्र तिचा विचार कर, रात्री झोपू नकोस, झोपेत पण तिचा विचार कर, सांगायला लागतं का त्याला. तर सांगायला लागतं की आता अभ्यास कर, बस झाला आता तुझा, आहे की नाही? कारण त्याला आतून ती इच्छा असते विचार करण्याची आपल्या प्रेयसीबद्दल. वैसे ही आपको अगर भगवान के विषय में आकर्षण है तो आपको बताना नहीं पड़ेगा कि किताब लेके पढ़ो सत्संग करने के लिए. सत्संगाची मती तुम्हाला पटली असेल तर तुम्ही कायमचं एक पुस्तक आपल्याबरोबर ठेवणार, ट्रेनमध्ये, बसमध्ये, परदेशी, देशी, हां, बाहेरगावी, आपल्या गावी पुस्तक बरोबर असलं पाहिजे आपल्याबरोबर. कधी काळी वाटलं की काय तर वातावरण बरोबर नाही आहे, आपलं सत्संग पाहिजे, लगेच काढून वाचायला सुरुवात करायची, त्यांचा संघ घ्यायचा, त्यांच्या उपदेश रूपाने, पुस्तक रूपाने त्यांचा संघ घ्यायचा, बस मग काय नाही प्रॉब्लेम. येस प्रभूजी.
हरे कृष्णा. जसा हा कुसुंब गावामध्ये रथयात्रेचा महामहोत्सव आपण साजरा केला, पण प्रभूजी जो जप आहे ती पण एक सेवा आहे, आणि इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे किचन सेवा किंवा लोकांचं बसण्याची व्यवस्था किंवा इतरच काही सेवा असतात, मग हा सेवा, हा सेवेचा भाव आणि जप सेवा भाव याच्यामधला फरक?
हा जो सेवाभाव आहे ना, ते जेवायची व्यवस्था करायची वगैरे वगैरे, तो भाव निर्माण करण्याकरता जप करणं आवश्यक आहे. तो भाव आपोआप निर्माण नाही होऊ शकत. प्रथम, सर्वप्रथम सेवा जी आहे ती जपाची आहे, कारण त्या जपामध्ये आपण काय म्हणतो भगवंताला, हे भगवंता, हे कृष्णा, हे राम, हे राधे, मला तुमच्या सेवेत गुंतवून ठेवा, ही ती प्रार्थना आहे. नुसतं मशीन गन नाही, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, त्याच्या मागे भाव आहे, त्याच्या मागे पुकारणं आहे, त्याच्या मागे याचना आहे की मला सेवा द्या, मला तुमचा बनवा, तुमच्या सेवेत ठेवा. ते जेव्हा मनापासून मागणार मग सेवा मिळणार, मग ती करायची. पण जप न करता सेवा करणे बरोबर नाही, जास्त काळ टिकणार नाही. तुम्ही म्हणा काय करणार, आता घरी कार्यक्रम आहे, 6 वाजता भाजी कपात सुरुवात करायला पाहिजे, मग काय करायचं, 5 उठायचं, त्या जप करून घ्यायचा, मग करायचं. प्रत्येकाला उत्तर आहे. सी, प्रत्येक गोष्टीला सोपं काहीच नाही जगामध्ये. या पैसे कमावणं सोपं आहे का? धनवान बनायचं आहे सोपं आहे का? नाही सोपं आहे. त्याला पण त्याग करणं आवश्यक आहे, भरपूर कष्ट करणं आवश्यक आहे. सकाळी पाहिलं ना तो शेतकरी, एकटा बिचारा किती तो किती काम करत होता शेतामध्ये, कोण सोबत नाही, बोलायला कोण नाही, बायको नाही, मित्र नाही, नोकर नाही, कोण नाही, एकटाच आपला सकाळी थंडीमध्ये पाण्यात उभारून शेजारी पाणी घालत होता. प्रभूजी बोलले, किती काम करतात हे लोक, किती कष्ट करतात, आपल्याला अन्न मिळवून किती कष्ट करतात. म्हणजे पैसे मिळवून सोपं नाही आहे, उदरनिर्वाह करणं पण सोपं नाही आहे. भक्ती करणं सोपं आहे का? नाही भक्त करणं एका अर्थ सोपं आहे, पण तरी पण त्यामध्ये त्याग, कष्ट, निश्चय आणि प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणून आधी आपण जप करायचा. जपामुळे चेतो दर्पण मार्जनम, हृदय साफ होतं, खाण्याने प्रवृत्ती नष्ट होतात, वाईट स्वभाव नष्ट होतो हळूहळू, आणि सेवाभाव निर्माण होतो, मग आपण सेवा करायची. आणि मी सेवा जप न करता सेवा करू शकतो 24 तास, हा मोठा भ्रम आहे. तो लवकर फुटणार त्या भोपळा, त्या भ्रमाचा भोपळा, असं आपल्याला वाटेल ना. 2-3 दिवस मी कराल, त्याच्यानंतर सोडून पळून जाल तुम्ही. मग जपही नाही आणि सेवा पण नाही, दोन्ही नाही करणार. त्याच्याऐवजी शास्त्रोक्त पद्धतीने काम करायचं. आपल्याला माहिती पाहिजे की ही असं असं असतं, तसंच करायचं. जप करायचं आधी, आपली साधना पूर्ण करायची, आणि मग सेवा करायची. फार आवश्यक आहे. आता तुम्ही काय सेवा करता? काय सेवा करता? नुसतं बसली तर नुसा काहीच काम नाही करत, नुसतं फक्त बसून टाइमपास करतायत. नाही, पण तुम्ही जे ऐकता आहात त्यातून जे तुम्ही ग्रहण करता आहात ते तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहे. आणि तुम्ही किती ग्रहण केलं आहे न झोपता, ते पण इम्पॉर्टंट आहे. बोलणार आम्ही जागा राहून बिचारा बोलतोय, तुम्हाला मुभा आहे झोपायची. तरी पण तुम्ही जे काही ग्रहण केलेलं आहे ते तुम्हाला पुन्हा सेवा करताना उपयोगी पडणार आहे. कशा भावनेने सेवा करायची, सेवा निवडताना काय निवडायचं, की मोठी सेवा, छोटी सेवा, मानपूर्ण सेवा किंवा तुच्छ सेवा, ती कुठच्या भावनेने करायची हे तुम्ही जर आत्मसात केलं तुमचाच लाभ आहे त्यामध्ये. त्यामुळे हा वेळ ही वेळ जी आहे ती व्यर्थ केलेली नाही आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट रात्री झोपणे म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे पुन्हा ताजा होऊन सेवा करण्याकरता. झोपणं हा वेस्ट ऑफ टाईम नाही आहे लेक्चर म्हणजे नाही हा रात्री रात्री झोपणं हे आवश्यक आहे सेवा करण्याकरता. पुन्हा शरीराला आराम देऊन पुन्हा ताजतावर होऊन पुन्हा सेवा करण्याकरता तयार होण्याकरता झोपणं आवश्यक आहे. तसंच नियमितपणे श्रवण करणं, सत्संग करणं, सद्विचार आध्यात्मिक विचार ऐकणं, आत्मसात करणं आवश्यक आहे. पण उशिरा उठून मग प्रभू काय करणार, एवढं काम होतं, घरी उत्सव होता, जप झाला नाही, 3 दिवस जप केलात नाही, 48 राऊंड पेंडिंग, मग CL घ्या आणि 48 राऊंड पूर्ण करा आधी, मग पुढचं काम करायला लागा. कारण तो जन्ममृत्यूचा प्रश्न आहे, स्पिरिच्युअल लाईफ फॉर स्पिरिच्युअल डेथ असाच प्रश्न आहे तो. सगळं काम टाकून मग तुम्ही बोला ना ते 48 राऊंड पूर्ण केलं की पुढची सेवा करायची, तर करायचीच नाही. साधना नंबर 1 आहे शेवटी, त्याचा परिणाम म्हणून सेवा आहे. म्हणून मग तुम्ही सेवा दिली की मग जपाचा बहाणा नाही करायचा, प्रभू जप नाही झाला मी नाही करू शकत सेवा, माझ्या म्हणतात उत्सव आहे जरा सेवा करायला या, नाही मध्ये जप बाकी आहे, प्रभू जे बोलले होते ना जप आधी करा म्हणून. आपण उठले किती वाजता ते कोण विचारणार, जिसको सेवा करणे काही आहे वो जल्दी उठेगा, जप पूरा करके बराबर टाइम पे हाजिर हो जाएगा, रात को जगेगा और बचा हुआ पूरा करेगा. मतलब क्या, दोनों करना है अपने को, सेवा भी करना है जब भी करना है, लेकिन क्रम से और नियम से करना है, उल्टा सुलटा नहीं करना है. जब अच्छा करेंगे तो भाव अच्छा रहेगा सेवा करते वक्त. और सेवा करते वक्त कैसे, मन लगा के करना चाहिए, मग्न होके करना चाहिए. है ना, चाव 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 चल रहा है, बीच में एक सब्जी काट रहे हैं, वो सेवा नहीं होती है. मतलब चेतना कहीं और है और हाथ से सेवा हो रही है. चेतना वो सेवा में होनी चाहिए, मोस्ट इम्पॉर्टेंट है वो. अपने मंदिरा मध्ये नियम है, किचन मध्ये एकदम शांति, केवल मन लावूनच ते जेवण बनवायचं. तिथे गाव गप्पा नाही मारायच्या जेवण करताना. जेवण करताना कशाला, कुठची सेवा करताना. सेवा करनी कैसी है, गोपियों जैसी करनी चाहिए, मन लगाकर. एकमात्र उद्देश त्या सेवेत, मन चित्त बुद्धि सगळं त्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. तो भाव येण्याकरता आधी साधना करणं आवश्यक आहे, चांगली साधना करणं फार आवश्यक आहे, मग तो भाव येणार आपल्यामध्ये. जेव्हा यशोदा माता ते दही मंथन करायची, ते काय गावच्या गप्पा मारायची, त्यावेळी ती केवळ कृष्णाबद्दल गाणी म्हणायची, ती अशी मग्न होऊन दही मंथन करायची. त्याच्याच करता ती दही मंथन करायची, त्याला जोडी मिळावं म्हणून करायची, त्याचाच विचार घेऊन करायची, त्याची आठवण ठेवून करायची, त्याच्याबद्दल गीत गायची. आणि ते साधं काम म्हणते लोणी काढायचं ते करायची ती, पण त्याची अवस्था योगी अवस्था म्हटलेली आहे, परिपूर्ण अवस्था आहे ती. कृष्णाच्या मध्ये लीन होऊन त्याच्याच करता काम करण्यामध्ये मग्न झालेली बाई होती ती. मग तोच कृष्ण तिच्या स्तनपान करण्याकरता यायचा, मग त्याला स्तनपान करण्यामध्ये ती मग्न व्हायची. प्रत्येक कार्य असे मन लावून करायचे, तसं आपल्याला करायला पाहिजे. त्या कामामध्ये अतिशय कुशलपणा आणखीन कसा मी आणू शकतो, अतिशय उत्कृष्टपणे तेच काम मी उद्या चांगलं कसं करू शकतो, हे चिंतन जे आहे ना हे फार आवश्यक आहे. आपण असू चपात्या करण्यामध्ये एक्सपर्ट, परंतु त्या आणखीन उच्च चांगल्या प्रकारे मी कशा करू शकतो, अधिक भावनेने कशा करू शकतो, अधिक मन लावून कसं करू शकतो, बाह्य विचार मनात न आणता कसं करू शकतो, हे चिंतन सतत करणं आवश्यक आहे. म्हणून भक्ती ही अनंत आहे, तिथे कुठे लिमिट नाही आहे की हां इथे पोतला की संपला असं नाही, त्याच्या पुढे पण लिमिट आहे, आणखीन लिमिट आहे, आणखीन पुढे पुढे पुढेच आहे त्याच्या. ओके, आणि काय प्रश्न आहे बायकांना, काय प्रश्न. येस हां प्रभूजी बोला.
ही जस्ट हेसिटेट टू आस्क दिस क्वेश्चन टू यू. कसं आहे की काही म्हणतात बरोबर आहे की हा मनुष्य जीवन आपल्याला एकदा मिळालं आहे, पण बऱ्याचशा गोष्टी पण आहे, मजा मस्ती आहे, हां तर हे नंतर करूया आपण. सर व्हॉट इज आन्सर फ्रॉम युअर साईड.
अव मजा मस्ती खूप जन्म केले आपण, हां खूप जन्म केले आपण, आणि खूप जन्मात ठोकर खात 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 इथं आता आलेलो आपण. अनेक जन्म आपण मजा मस्ती केलेली आहे. आणि कुत्री मांजर पण तेच करतात, नवीन काय करत नाही. जे भोग जनावरांना देखील उपलब्ध आहेत तेच मनुष्य जन्म होऊन भोगण्यात काय अर्थ आहे? आवश्यक आहे तेवढं करायचं असं नाही म्हणत म्हणून मी. आपण गृहस्थी आहोत, आपल्याला काही गोष्टींची गरज आहे. पण तेच भोग कुत्रा मांजरांना देखील उपलब्ध आहेत, मच्छरांना पण ते भोग उपलब्ध आहेत. त्याच्याच मागे आपण आता मनुष्य होऊन पण लागायचं हा मूर्खपण आहे. तर काय करावं? जेवढं आवश्यक आहे तेवढं घ्यावं, बाकी सर्व भगवंताच्या चरणी अर्पण करावं. मन, बुद्धी, विचार, पैशाची गोष्ट करत नाही मी, मनाची गोष्ट करतोय, विचारांची गोष्ट करतोय, भावनेची गोष्ट करतोय. त्यामुळे लोक म्हणतात काय राव तुम्ही मजा करायचे दिवस, तुम्ही काय भक्ती देवदेव करताय, हे काय वय आहे का देव करायचं? ठीक आहे, तुमची इच्छा आहे. म्हणजे कसं, देवाला जे एकदम निकृष्ट काम आहे, स्थिती आहे, ती अर्पण करायची. म्हणजे कसं, पाय दुखतायत, डोळ्यां दिसत नाही, चालता येत नाही, काही काम करवत नाही, थंड पाणी सहन नाही होत, तो काळ भगवंताला द्यायचा देवदेव करण्याकरता. आणि उमेदीची वर्ष जी आहेत ना, उत्साहपूर्ण वर्ष, ते आपल्या करता ठेवायचे, है ना. जवानी, उत्साह, चांगले विचार, एकदम तल्लख बुद्धी, तेज चर्रार शरीर, उत्साहपूर्ण शरीर, हा जो बेस्ट काळ आहे, हा वसंत ऋतू आपल्या आयुष्यातला, तो आपण घ्यायचा. आणि जो एकदम कंडम माल आहे, कृष्णार्पण वस्तू, है ना, ही भक्ती आहे म्हणतात त्याला. त्याला भक्ती नाही, चोर चोर मनुष्य आहे, चोर प्रवृत्ती आहे. म्हणजे माझ्याकरता बेस्ट, मी सगळे बेस्ट चुकू आहेत ना, ते मी विकून विकून टाकायचे, आणि उरलेले सगळे ते सडले चुकू देवाला अर्पण करून टाकायचे. असं पण असतं ना, काही काही काय असतं, एक दुकान दोन रस्त्यावरती बसलेला असतो, हे मोठी हवा आहे ती अशी घरात, सगळं उडून जातो, म्हणतो हे कृष्णार्पण असतो. जाई नाही जाहीर आहे तो तेरको अर्पण, जब मेरे पास था तो मेरा है वो. किंवा आणखी एक ब्राह्मण आहे मराठीमध्ये, ते काय म्हणे, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, है ना, जो मेरा है नहीं वो भगवान को अर्पण, जो मेरा है वो मेरे पास, जो मेरा नहीं वो सब भगवान को अर्पण. ही चोर प्रवृत्ती आहे आपली, चोर प्रवृत्ती आहे. तुम्हाला जर खरोखरच भगवंत हवे असतील तर तुम्हाला हा त्याग करणं आवश्यक आहे. मलाही करणं आवश्यक आहे, तुम्हाला पण करणं आवश्यक आहे, सगळ्यांना करणं आवश्यक आहे. आपण ना देवासमोर नाटक नाही करू शकत, नौटंकी वहां नहीं चलती है. नौटंकी मेरी आपके सामने चलेगी, आप लोग वाह वाह करेंगे, ताली मारेंगे, हंसेंगे, सब कुछ करेंगे, लेकिन भगवान के सामने मैं नौटंकी नहीं कर सकता. जो मैं हूं वैसा ही उनको दिखाई पड़ेगा. त्यामुळे नाटक नहीं करायचं, नाटक सगळ्यांचे करावं, भगवंताचे नाही करायचं. आपण स्वतःलाही बसू शकतो पण भगवंताला नाही बसू शकत. अपने आपको उल्लू बना सकते आप, भगवान को नहीं बना सकते. म्हणून ह्या गोष्टी सगळ्या ठीक आहेत, तुमची काय इच्छा तेवढं करा तुम्ही, तुमचं काय काय बोलणार आता. जिसको सुनना ही नहीं है, जिसको वो करना ही है, उसको क्या बोल सकते हैं. फिर भी सच बोलना हमारा काम है, आपको जचे या ना जचे, क्योंकि सत्य सत्य ही होता है, आपको पटे या ना पटे. सत्य कधी बदलत नसतं, ते तसंच असतं कायमचं, मला आवडो ना आवडो काय फरक पडतो. तर त्याप्रमाणे आपल्याला गरज आहे गोष्टींची, आपल्याला काही गोष्टी आपल्याला आवडतात ठीक आहे, परंतु त्याच्यात मन नका लावू, त्याच्यात गुंतून नका राहू. काय लोकांना बाबा खूप गोड खायला आवडतं, ठीक आहे, भगवंताला अर्पण करून खा, पण हळूहळू सोडायचा प्रयत्न पण करा. कारण भोग अल्टिमेटली भोग आपण जेव्हा घेतो आपल्याकरता, तेव्हा भगवंताला प्राप्त नाही करू शकत आपण. भगवंताकरता आपण जेव्हा समर्पण करतो तेव्हा भगवंत प्राप्त होतात. म्हणून हळूहळू का होईना, आपल्याला प्रयत्न करायचाच आहे. पण म्हातारा होईपर्यंत वाट बघू नका की म्हातारा झाल्यानंतर मग सर्व झाल्यानंतर करायचं, ते नाही होत. माझे वडील होते ना, मी तरुण असताना जेव्हा मी ह्या मार्गात आलो त्याने खूप विरोध केला, खूप म्हणजे भयंकर विरोध, आदळापट घरामध्ये. तरी आम्ही भांडाभांडी करून चालू ठेवलं आहे सगळं. मग वडील निवृत्त झाले आणि वडिलांना टी बी झाली आणि मग ते माझ्याकडे राहायला आले ट्रीटमेंट घेण्याकरता, म्हणून 6 महिने ट्रीटमेंट. आणि त्यावेळेस आमच्या घरामध्ये मंगल आरती, दर्शन आरती, भागवतम प्रवचन, भक्तांचा रोज भक्त आमच्याकडे यायचे, प्रसाद, आणि मग रोज कीर्तन, आणि मोठी मोठी माणसं यायची घरामध्ये, अप्रवचनाला आणि आरतीला वगैरे रोजचा कार्यक्रम होता. हां आताची नाही, 93 गोष्ट आहे. त्यावेळी मेरावडला मंदिर नव्हतं, एकदम व्यवस्थित आहे का ही गोष्ट. त्यावेळी मीरा रोडचं इस्कॉन सेंटर माझ्या घरी होतं, राधा गोपीनाथच्या प्रतिकृती मूर्ती माझ्या घरी होत्या, आणि कृष्णचेत्र प्रभू सगळे आमच्या घरी यायचे, बलदेव प्रभू मुलगा बलदेव आमच्या घरी यायचे, बालाजी कृष्णमूर्ती आमच्याकडे मंगलाळतीला वगैरे यायचे. तेव्हा आमच्या वडील ते ॲडमिट होते, तर ते बघायचे मोठी मोठी म्हणून डॉक्टर माणसं MD वगैरे लोक भजन करतायत, जप करतायत, प्रवचन ऐकतायत, कीर्तन करतायत वगैरे. तेव्हा ते मला बोलले हात जोडून, तू जे करतोस ना ते बरोबर करतोय. कारण मी जेव्हा तरुण होतो तेव्हा मला असं वाटायचं की एकदा हे मुलांचं काम झालं ना मग मी छानपैकी भजन कीर्तन काय ध्यान बिन करेन. आणि ते पण कुठेतरी जायचे पूर्वी एका महाराजांकडे, पण त्यांना वाटायचं की माझी एवढी मुलं आहेत त्यांना शिकवायचं आहे, मग कधी करणार, मी आधी हे पूर्ण करतो मग निवांतपणे मी जप करेन. तर ते माझ्याकडे निवांत होते एकदम, काही काम नाही, निवृत्त आजारी पडून काही काहीच काम नाही, पण ते म्हणतात मी नाही करू शकत, कारण माझं मन माझ्या गुडघ्यांमध्ये, माझ्या छातीमध्ये, माझ्या जोड्यांमध्ये, माझ्या डोक्यामध्ये गुंतलेलं आहे. कारण सगळ्या ठिकाणी दर्द आहे, काय करणार, एव्हरीवेअर देर इज पेन. तुझा पाय दुखत असेल ना, मी सकाळी उठला तुम्ही जप करता, हरे कृष्ण. मन कुठे आहे? मन गडग्यात आहे, गुडघ्यात. ते दुखत आहे ना इथे, काय करणार. डोकं दुखत असेल तर मन कुठे आहे? डोक्यात आहे. जहां दर्द होगा वहां मन रहेगा, तो मन को निकाल नहीं सकते वहां से, क्या करेंगे, प्रकृति का नियम है वो. पेट में दुख रहा है तो पेट में मन जाएगा तुम्हारा ना, और बुढ़ापे में सब जगह दुखता है, याद रखना इस बात को. तो वडील बोलले तू त्यावेळी माझा विरोध सहन करून पण जे केलंस ना चांगलं केलंस तू, कारण जे तरुणपणी करतो तेच म्हातारपणी उपयोगी येते. म्हातारपणी नवीन ट्रिक शिकू नाही शकत आपण, कुठच्या नवीन कला शिकू शकत नाही म्हातारपणी. जे तरुणपणी अंगवळणी पडलंय तेच म्हातारपणी करतो. तरुणपणी टी व्ही बघितला आहे, म्हातारपणी पण निवृत्त झाल्यानंतर टी व्हीच बघतो मनुष्य दिवसभर. मी किती लोकांचं उदाहरण पाहिलेलं आहे. तरुणपणी जेव्हा बिझी असतो आपण आणि जेव्हा वेळ मिळतो आपण तेव्हा टी व्ही बघतो, काय 5 मिनटं काय नाही, तर मन को जरा थोडा रिलीफ चाहिए मेरे को. तो मन को रिलीफ मिलने के लिए अगर टीवी देखने का आदत लगाया है, रिटायर होने के बाद में आदमी टीवी ही देखेगा, क्योंकि और कुछ आदत तो लगाया नहीं उसने कर्मणूक करने के लिए. तरुणपणी जर जप करून भगवत सेवा करायची, उत्सवात भाग घ्यायची ही सवय लावली असेल, तर तीच सवय तुम्हाला म्हातारपणी उपयोगी पडणार. तरुणपणी बिझी असताना तुम्ही वाचनाची सवय लावलीत, जप करायची सवय लावलीत, लवकर उठून जप करायची सवय लावलीत, नियम पालन करून सेवा करायची सवय लावलीत, DT वर्शिप करायची सवय लावलीत, तर तुम्ही म्हातारपणी कंटाळणार नाही, दिवसभर सेवा करणार तुम्ही, क्योंकि बहुत पहिले से आदत बना के रखी. जेव्हा जीवनाच्या वसंत ऋतूमध्ये तुम्ही होतात तेव्हा तुम्ही या सवयी लावल्या आहेत, जेव्हा वाईट काळ येईल तेव्हा त्या सवयी उपयोगी येणार तुम्हाला. म्हणून म्हाताऱ्या कुत्र्याला सरकशीमध्ये घेत नाहीत. का नाही घेत? कारण म्हाताऱ्या कुत्र्याला नवीन ट्रिक शिकवू शकत नाही आपण, की आगीतनी उडी मारायची आणि पाण्यातनं उडी मारायची. ते पिल्लू असताना घेतात त्याला, ते पिल्लू असताना जे काही सवय लावला तुम्ही त्याला तेच ते जीवनभर करणार. जर आपण पिल्लू असताना जे शिकणार ना ते म्हाताऱ्याला काही उपयोग येणार. त्यामुळे बोला तुम्ही, हरकत नाही, बोला, प्रश्न करा, बोला, काय प्रभूजी इतना सब करना है, ये करना है, वो करना, करते रहो. आदत बनाएंगे वही बाद में काम आएगी, वही आदत काम आएगी या तो काम बिगाड़ेगी, दोनों में से एक. तरुणपणी जे कराल तेच तुम्हाला, हात पाय धडधाकट असताना ज्या सवयी लावून घ्याल त्याच तुम्हाला म्हातारपणी पुरणार आहेत. नवीन सवयी लावणं शक्य नाही. मी तेव्हानंतर भक्ती करेन, त्याग करेन, दान धर्म करेन, जप करेन, 24 तास 16 माळा 64 माळा करेन, नाही करू शकत. आत्ता जर तुम्ही 64 64 माळा करायची सवय लावलीत कधी कधी मधून मधून एकादशीला का सुट्टीमध्ये, तरच म्हातारपणी 64 माळा करू शकाल. और आत्ता ध्यान लागत नाही तिथे कोणाला ध्यान कसं लागणार? आत्ता आठवण राहतात तिथे आठवण राहणार त्यावेळी. आज काल करे सो आज कर, आज करे सो अब, ये भक्ति का तत्व है, सिद्धांत है. आपको जो करना है आगे आज से शुरू करो उसको, तो फिर कल कर सकते हैं आप। एग्जाम में गोल्ड मेडल लाना है आपको, अभी से पढ़ाई शुरू करो, डे वन से, साल भर पढ़ाई करो, फिर गोल्ड मेडल लाने का संभावना है। लास्ट दिन में किताब खोल के नाइट भर पढ़ाई करेंगे, पास भी नहीं होंगे आप, गोल्ड मेडल दूर रहेगा आपका। ठीक है, यस प्रभु जी, बोला
प्रभु जी। आप हरे कृष्णा, आपल्या मध्ये चहा पिणं हे व्यर्ज आहे, पण हे असं का, हा प्रश्न आहे।
चहा
गावात चाय, शहरात कॉफी, चहा कॉफी आपल्यात वर्ज का आहे असं यांचं म्हणणं आहे। हा काय, हा बोला ना। हाँ हाँ हो, कबूल आहे, हो देऊ ना, त्याचं पण उत्तर देऊ आपण, नो प्रॉब्लेम। ते कसं आहे माहिती का, बटाटा कापणं आणि कोंबडी बागणं कापणं फरक आहे का त्यामध्ये, तुम्ही सांगा मला। बटाटा कापणे, काकडी कापणे आणि कोंबडी आणि बकरा कापणे यात फरक आहे काय वाटतं तुम्हाला, एकदम प्रामाणिकपणे सांगा, आर्ग्युमेंट करण्याकरता नाही, खरं सांगा। हां, तसंच एखाद्या जिवंत प्राण्याला मारून खाणे आणि बटाटा कापणे यात फार फरक आहे। आपण जेव्हा आंबा खातो, झाडाला मारतो का, फणस खातो, आंबा खातो, संत्री खातो, हां सफरचंद खातो, केळं खातो, झाड मरतं का त्याचं, नाही मरत ना। पण मांस खाण्याकरता त्या प्राण्याला आधी मरावं लागतं, तोपर्यंत जोपर्यंत तो स्वतः मृत्यूच्या वेदना सहन नाही करत तोपर्यंत तुम्हाला मांस नाही मिळणार। मग पापाचं प्रमाण जास्त कसं आहे कमी आहे सांगा त्यामध्ये। मी तर किती केळी खाल्ली काल, मला माहिती आहे मी कुठच्याही केळ्या झाडाला मारलेलं नाही, त्याकरता झाडांनी केळी दिली ती मी खात आहे। आणि कशी खात आहे, भगवंताला अर्पण करून खात आहे ती, त्यामुळे आलू कापताना त्याला वेदना होते निश्चित आहे ते, पण ते सुद्धा मी स्वतः खात नाही, भगवंताला अर्पण करून खातो। मग तुम्ही म्हणाल चांगलं आहे ना, तुम्ही मग मांस पण अर्पण करून खा भगवंताला, नाही का, पत्रम पुष्पम फलम तोयम एवम यो वेती भक्त तत्वत, तसं चिकनम मटनम अंडम हा यो मे भक्ती तत् तत् काय ते यो मे भक्त्या प्रयच्छती असं म्हणू शकतात लोक। परंतु एक सोपं उत्तर आहे, एकदम सोपं उत्तर, हां तुम्ही मला घरी जेवायला बोलवा आणि सांगा की तुमच्याकरता मी बेस्ट जेवण करणार आहे आज, तुम्ही यार सर आमच्या घरी जेवायला आहे, ठीक आहे ना, आणि तुम्ही माझ्याकरता चिकन मटन मटन मुघलाई अमुक तमुक फॉरेन हे फ्रेंच इंडियन नॉन व्हेज बनवून ठेवलेलं आहे, मी ते खाईन का, नाही सर माझी बायको आहे एक्सपर्ट आहे, मी याच्यात एक्सपर्ट आहे ते मी केलं आहे, माझ्या बायकोने एक्सपर्ट आहे ते केलं आहे, माझा मुलगा आहे त्याच्यात एक्सपर्ट आहे त्याने हे केलेलं आहे, सर तुम्ही तुमच्याकरता केलं आहे सर, तरी मी खाणार का ते, नाही खाणार, कारण ते मी खात नाही। तसं तुम्ही भगवंताला प्रेम से, असं नाही की तुम्ही माझ्याकरता प्रेमाने केलेलं नाही आहे, तुमच्या बायकोने तुम्ही मुलाने माझ्याकरता प्रेमाने केलं आहे, आमच्याकडे आज सर येणार आहेत म्हणून तुम्ही प्रेमाने बनवलं आहे, आपापल्या बेस्ट वस्तू बनवल्या आहेत, तरी मी खाणार का ते, नाही खाणार, कारण तुम्ही प्रेमाने केलं ही खरी गोष्ट आहे, पण तुम्ही केलं आहे काय जे मी खाऊ शकत नाही, जे मी खात नाही, जे मला आवडत नाही। तसं भगवंताला तुम्ही मांस अर्पण केलं, अंडं अर्पण केलं, चिकन अर्पण केलं, तर भगवंत खातील का, त्यांनी सांगून ठेवलं आहे त्यांना काय आवडतं ते तुम्ही त्यांना द्या ना तुम्ही, मग त्यात प्रेम अर्पण करा, मग ते प्रेमाने बनवा, मग ते खाणार तुमचं। म्हणजे माझ्याकडे तुम्ही कितीही प्रेमाने जरी त्या वस्तू बनवल्यात तरी त्या मी खाणार नाही। तसं मला डायबिटीज आहे, तर सांगितलेलं आहे मी गोड खात नाही, नाही प्रभूजी माझ्या बायकोने प्रेमाने बनवलं आहे, मी खाणार का ते, नाही खाणार मी, की मी कितीही प्रेमाने बनवा पण जे मला घातक आहे ते मी कसं खाईन, तुमचं प्रेम मला विष समान आहे सध्या, नाही का, कारण ते माझ्याकरता शुगर वाढवले की माझं आयुष्य खराब होतं नाही, तुमचं प्रेम आहे खरी खरी गोष्ट आहे, परंतु ते माझ्याकरता घातक आहे आजच्या घडीला, काल नसेल आज आहे। तसंच भगवंताला तुम्ही प्रेमाने अंडं बनवलं, प्रेमाने चिकन बनवलं, तर भगवंत नाही खाऊ शकत ते, त्यांना जर आपल्याला प्रसन्न करत असेल त्यांना जे आवडेल ते आपण प्रेमाने बनवायचं असतं। कळलं तुम्हाला? त्यामुळे मांसाहार वगैरे जे आहे ना ते कुठच्या देवाला असं आवडेल की माझं बाळ आहे, माझा अंश आहे, मी चला जन्म दिलेला आहे, माझंच ते अंश आहे, त्याला हा मनुष्य मारून खातोय कसं आवडेल तो एखाद्या माणसाला, एखाद्या वडिलांना आवडेल का ते? तुमच्या घरी मी येणार आणि म्हणणार म्हणजे मला किती मुलं आहेत, म्हणणार मला चार मुलं आहेत, किती वयाचे आहेत, एक 10 वर्षाचं आहे, एक 6 वर्षाचं आहे, एक 3 वर्षाचं आहे आणि एक आता तान्न बाळ आहे 6 महिन्याचं. अच्छा, मग त्या मुलाला बघणार मी, वा किती मऊ मऊ छान छान, घेऊन जाऊ का त्याला, माझ्या लग्नाची पार्टी आहे आज, घेऊन जाऊ का त्याला? तुम्ही मला काय कराल मी असं बोलल्यानंतर सांगा तुम्ही. नुसता कल्पना करा की मी तुमच्याशी असं खरोखर बोलतो आहे तुमच्या घरी येऊन की माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, मला चांगली पार्टी करायची आहे, हे बाय आहे छान आहे, मी आज ह्याची घेऊन जाऊ त्याला पार्टी करण्याकरता घरी नॉनव्हेज. तुम्ही काय करा मला काय तुम्ही सांगा कराल मी असं बोलल्यानंतर? आपण सर्वजण हेच करत असतो, चिकन के दुकान में जाके ये मत दो, ये तो लुकड़ी है, ये अच्छा वाला दो. हाँ, बकरी जाते हो खरीदने के लिए, ये मत दो, अच्छा अष्टपुष्ट दे दो, बोलते हैं ना हम लोग. अरे भगवान के बालक है वो सब लोग, जैसे आपण भगवंताचे पुत्र आहोत आणि भगवंताची मुलं आहोत तसे ते पण भगवंताची मुलं आहेत आणि आपण मोठं मुलं आहोत भगवंताचे मनुष्य म्हणून. आणि बडा बालक जो है वो जाएगा और बोलेगा की ये मुझे खाने को दे दो, तर कसं त्यांना आवडेल सांगा तुम्ही? जसं आपल्याला सहनही होत नाही असं बोलणं, अरे काय वाव काय बोलता तुम्ही, तलवार घेऊन आज मी मारायला निघाल, तुझीच पार्टी करतो आता असं म्हणणार तुम्ही. आणि ते रास्त आहे तुमचं म्हणणं, तुम्ही योग्य आहे ते म्हणणं, कारण तुमचं बाळ कसं मी विचार करू असं की तुमचं बाळ मी खाऊ शकतो. पण अशीच देवाची बाळ आपण खात असतो रोज, प्रोटीनच्या नावाखाली, ह्याच्या नावाखाली, त्याच्या नावाखाली, आणि वाद घालत असतो याच्याबद्दल. पण जर तुम्ही भगवंताला मानता तुम्हाला हे मान्य करावं लागेल की आपण सगळे त्यांचे अंश आहोत. कसं आपण त्यांच्या बाळांना खाऊन त्यांना खुश करू शकतो, शक्य आहे का ते? त्यामुळे नॉनव्हेज ना हे लोक फार ढोंगी असतात. ते काय म्हणतात की अरे भक्ती और ये नॉनव्हेज का कोई संबंध नाही आहे, भक्ती तो मन की बात आहे और ये शरीर की बात आहे, इसमें कोई कनेक्शन नाही आहे. कसा कनेक्शन नाही आहे? लाओ तुम्हारा बेबी, मुझे पार्टी करना है आज, क्यों तकलीफ होती है आपको, क्यों कष्ट हो रहा है आपको, कोई संबंध नहीं है उसका. तो जब आप पे बीतती है तो सब संबंध है, जो बकरी पे बीतती है कोई संबंध नहीं है. ये चैप्टर गिरी है, चालू गिरी है ये, हाँ लुच्चे गिरी है ये. ऐसे ही लोगों को भगवान दंड देते हैं अच्छी तरह से. रही बात चाय कॉफी वाली, तर चहा कॉफी पिणे ह्या एवढा मोठा गुन्हा नाही आहे मांस खाणे इतका. पण तरी पण जसं आता समजा आता इंडिया साऊथ आफ्रिका की मॅच चल रही आहे ना, अभी खतम होईल ना, अभी चल रही थी, अभी आप धुळे में आ गए, थर्ड फाइनल मॅच चालू आहे और इंडिया जीत रही की हार रही है, असं टेन्शन में है, आपको सुनना है, वो रेडिओ पे सुनना है, तो आप क्या करते हैं? तो रेडिओ घेणार आणि तो बरोबर त्याच्या नंबरवरती मॅच करणार, दोन बँड चेंज करून बरोबर तिथे येणार. जर तुम्ही चुकून विविध भारतीवरती अटून गेलं तर काय होणार? भाई और भैनो बोले बिसरे गीत, आज के पेशकश है पुराने फिल्मों के गाने. अरे सुनना था मैच, सुन रहे बोले बिसरे गीत नहीं, हमको आज का गीत सुनाओ. मैच सुनना है तो आपको, तुम्हाला ते काटा जो है ना तो रेडिओचा, तो बरोबर तिकडून उभं करायला लागणार ज्या ठिकाणी ते आवाज ऐकले होते. जोपर्यंत तुम्ही मॅच नाही करत तुम्हाला तिकडची कमेंट्री ऐकू येणार नाही. तसं सत्वगुण निर्माण केल्याशिवाय भगवंताच्या लहरीचा अनुभव होऊ शकत नाही. भगवंताच्या लहरी ज्या आहेत ना, आध्यात्मिक लहरी, त्या आपल्यापर्यंत पोचाव्यात, त्यांचा आपला संपर्क व्हावा आणि त्यांची अनुभूती आपल्याला व्हावी, तर आपल्याला त्यांच्याबरोबर ट्यून करणं आवश्यक आहे. आणि ते असतात विशुद्ध सत्वगुणामध्ये. तर कमीत कमी सत्वगुणामध्ये स्थित राहणं हे आपल्याला आवश्यक आहे. आणि चहा कॉफी कांदा लसूण हां मशरूम कोको या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपला गुण बदलतात. तमोगुण रजगुण याच्या वतून उपर वर निघून आपल्याला सत्वगुणामध्ये स्थित व्हायला पाहिजे. म्हणून कांदा लसूण म्हणजे काय हत्या नाही त्या कांद्याच्या प्लॅन्टची, पण त्याचा एक गुण आहे, गुण रजगुण. जो आपला निर्माण होतो. चहा कॉफी पण आपल्याला वाटते काय चहा कॉफीमध्ये काय आहे, ती न पिऊन बघा. विचारा म्हाताऱ्यांना आहे ते, ज्यांना त्यांनी चहा प्यायला त्यांना विचारा, त्यांना सवय त्यांना विचारा की दोन वेळा चहा नका पिऊ, मग काय होईल तुमचं, काय डोक्यात काय विचारत येत नाही, काय आठवतच नाही, डोकं दुखते, ते चहा आधी कर बाबा, तुम्हाला काहीच काम नाही करवत. विद्यार्थी काय बोलणार, अरे अभ्यासच होत नाही, लक्षात लागत नाही, आठवतच नाही, आई काय तू चहा करत नाही, लगेच चहा ना, चहाची पाती होऊन चहा बनव. म्हणून थोड्या प्रमाणात का होईना ते पण एक व्यसनच आहे. ज्याची सवय लागते ज्याच्याशिवाय काम होत नाही, ते कितीही माइल्ड का असेना ते व्यसनच असतं. जसं व्हॉट्सॲप, जसं रेडिओ, जसं इंटरनेट, जसं फेसबुक, हे सगळं व्यसन आहे. ज्याच्याशिवाय करमत नाही, ज्याच्याशिवाय अस्वस्थ व्हायला होतं, मन लागत नाही कशा गोष्टीमध्ये, ते व्यसनच आहे. मग ते छोटं आणि मोठं का असे ना, ते प्रमाण वेगळं असेल. तसं लहान प्रमाणात का असे ना, चहा कॉफी हे सुद्धा व्यसन आहे. तुम्ही आता डॉक्टरकडून इथे आमच्या सायन्समध्ये लिहिलं आहे की शरीराच्या अवयवावरती परिणाम करतं, त्याच्या कार्यपद्धतीवरती परिणाम करतं, त्या सायकलवरती परिणाम करतं, आणि ते नाही दिल्यानंतर मध्ये काम नाही करत. त्याच्यानंतर सवय झाल्यानंतर त्याची सवय होते, शरीर त्याला काय म्हणतात त्याला ॲडजस्ट होऊन त्याच्याप्रमाणे कार्य करते, आणि ते नाही मिळालं मग त्याला कष्ट होतं. म्हणून जर तुम्हाला खरोखर भक्ती करायची असेल तर या लहान सहान गोष्टी पण सोडणं आवश्यक आहे. जसं एखादी प्रेयसी म्हणते की हां आता आपण नाटक करतो ना केमोडाचं, तो डाकू असतो, तो त्या मुलीच्या प्रमाणात पडतो. ती मुलगी म्हणते तू तो डाकू आहेस, मी तुझे लग्न नाही करणार. तो म्हणतो काय करू तुझ्या करतो सांग काय करू. तो म्हणतो ती म्हणते तुला, त्याला म्हणते की तू दररोज 1000 वैष्णव यांना तू भोजन करायला पाहिजेस आणि सर्व पाप करून सोडून द्यायला पाहिजे. त्याला ती इतकी आवडते, इतकी आवडते की म्हणतो तुझ्याकरता मी काय पण करायला तयार आहे, डकैती बंद करतो, पैसे गोळा करून 1 वर्षभर दररोज 1000 वैष्णवांना खायला घालतो, तिला पटवण्याकरता, तिचं मन जिंकण्याकरता. त्याचा त्याग केला ना त्यांनी. तसंच आपला जर भगवंत हवे असतील तर काही गोष्टी आपलं सोडणं आवश्यक आहे. अरे ये भी चाहिए वो भी चाहिए कैसा हो सकता है. एक लड़की के लिए लड़का क्या नहीं करता है. त्यातले एक मुलगी बोलली, आवडती मुलगी, तू सिगरेट सोड, मी तुझं लग्न करेन तुझ्याबरोबर. हे आत्ता सोडली असं म्हणणं आहे की नाही, आपण ऐकल्या ना गोष्टी अशा किती गोष्टी आपण अशा ऐकल्या, आयुष्यभर ऐकल्या गोष्टी आपण वाचल्या ऐकल्या पाहिल्या नाटकामध्ये. तुझ्याकरता सिगरेट काय, जीव पण द्यायला तयार आहे. तसं भगवंताकरता आपण चहा सोडू शकत नाही. तुम्हाला प्रभू चहामध्ये एवढं काय आहे, अरे काय आहे समजून घ्या, पटलं तर बघा, नाहीतर परिणामाला तुम्ही तयार राहा, नाही भगवंत मिळणार तुम्हाला. शेवटी कसं माहिती का, लहान किंवा मोठ्या ज्या ज्या गोष्टी भक्तीला प्रतिकूल आहेत, अनुकूल नाही आहेत, त्या त्या गोष्टी सोडणं आवश्यक आहे. त्या मुलीचं लग्न करण्याकरता, तिला पटवण्याकरता काय काय आवश्यक आहे ते सर्व करणं आवश्यक आहे, जर ती हवी असेल तर. नाही नाही बहुत ज्यादा तकलीफ वाला काम आहे, छोड दो इसको, दुसरी को पटाओ, तो अलग बात आहे. आपल्यावर अवलंबून आहे, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला तुम्ही काय बघतात, तुम्हाला काय हवं आहे ते आधी ठरवा. तुम्हाला चहा हवा की भगवंत हवा. आमचे प्रभुपाद महाराज आहेत ना, ते बिझनेस करायचे आधी गृहस्थ आश्रमात असताना, आणि प्रवास करायचे इलाहाबाद मुंबई वगैरे वगैरे कलकत्ता असे प्रवास करायचे, आणि मग कधी कधी मध्ये घरी पण यायचे, आणि घरी आले की भागवत वाचायचे आणि प्रवचन करायचे, लोकांना बोलवायचे, गच्चीवरती कथा करायचे. पण बायको ना त्यांची एवढी जास्त नव्हती अनुकूल, ते कथा करायचे आणि ती खाली टाइमपास करत बसायची, पेपर वाचायची वगैरे वगैरे, कधी वरती यायचे नाही, सहायता पण करायची नाही. ठीक आहे ते म्हणे, ठीक आहे आपण हे करते रे ना, तो म्हणजे मेरा काम करते रे ना. एकदा ते प्रवास करून आले आणि त्यांनी विचारलं, नीट आहे का गोष्ट ही, त्यांनी विचारलं भागवत कुठे आहे माझं, ती काय बोलली नाही बायको त्यांची. त्यांनी पुन्हा विचारलं, कारण त्यांना ते आवश्यक असतं ना भागवतम, म्हणजे कसं ते प्रवास करणार तेव्हा काहीतरी वाचणार, घरी आलं की भागवतम वाचणार, त्याच्यावरती कथा करणार, प्रवचन लोकांना बोलवणार. ते पुन्हा पुन्हा चौकशी केली, आधी काय बोलली नाही बायको. नंतर म्हणाली, मी चहा आणि बिस्किटं आणण्याकरता ते विकून टाकलं. श्रीमद भागवत जे परमोच्च ग्रंथ आहे ते चहा बिस्किटांकरता विकून टाकलं आणि त्या पैशात चहा बिस्किटं आणली. आणि हे विचारताना ती बाई चहा पीत होती, हे ते विचारतात, प्रभुपतांना विचारतायत बायकोला ते कुठे आहे, तर ती चहाचा भुरका मारत मारत त्यांना उत्तर देते आहे. तर प्रभुपाद काय बोलले, आता तुला हा निर्णय घ्यावा लागेल की तुला चहा हवा की मी हवा. म्हणजे त्यांनी फार गंभीरतेने प्रश्न केला तिला, आत्ता तुला हा निर्णय घ्यावा लागेल या क्षणी की तुला चहा हवा की मी हवा. तिने काहीही न बोलता चहा पिणं चालूच ठेवलं. प्रभुपाद आतमध्ये गेले, बॅग पॅक केली आणि निघून गेले. ते पुन्हा परत घरी नाही गेले. कळलं तुम्हाला? म्हणजे बायकोने ते चहा पित राहून त्यांना सांगितलं की तुम्ही नको मला, मला चहाच हवा. म्हणून ते निघून गेले घरातून. तसं आपल्याला पण ठरवायला लागेल आपल्याला काय हवं. हां, त्याप्रमाणे मिळणार. तुम्हाला जे काय हवं ते तुम्ही तुमच्या कार्यातून, विचारातून, बोलण्यातून सिद्ध कराल ना, तुम्हाला तेच मिळणार. दुसरं नाही मिळणार काही. येस प्रभूजी. हां हो. कारण त्यांचा प्रश्न असा आहे की लोक देवीची भक्ती करतात, देवाची देवी गॉड्स देवतांची भक्ती करतात, मग ह्याची भक्ती करायची गरज काय कृष्णाची? ते कसं आहे माहिती का, प्रत्येकाचं एक स्थान असतं. जलमंत्री, विद्युत मंत्री, कामगार मंत्री, अर्थमंत्री, हां सहकार मंत्री, सुरक्षा मंत्री, ते आपलं काम करणार नाही का? तसं आपले देवतांचे मंत्रिमंडळ आहे सगळं. जलमंत्री कोण आहे? इंद्रदेव, पाऊस पडतात. वरुणदेव समुद्र नदी यांच्यावरती देखरेख ठेवतात. पृथ्वी माता धान्य देते आपल्याला. तसं प्रत्येकाचं आपलं. अर्थमंत्री कोण? कुबेर. शंकराचं पण कार्य आहे, नटराज आहे, नष्ट करायचं कार्य आहे. ब्रह्माचं कार्य काय? निर्माण करायचं कार्य आहे. गणपतीचं कार्य काय? बुद्धिदेवता आहे, विघ्नहर्ता आहे, सुखकर्ता, भरपूर कार्य आहे त्यांची, फार विशेष देवता आहेत ते. पण ते परमदेवता नाही आहे ते, तरी पण त्यांना ठाऊक आहे ते. आपल्याला ठाऊक नाही आहे, आपल्याला ज्ञान नाही आणि ठाऊक पण नाही आहे.
एकच प्रॉब्लेम आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण एकच प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त करण्याची शक्ती त्यांच्यात नाही आहे. हे त्यांना पण ठाऊक आहे. तुम्ही वाद करा माझ्याशी बसून की त्यांच्यात आहे म्हणून, पण त्यांना नीट ठाऊक आहे ते, आपल्याकडे नाही म्हणून. जन्म आणि मृत्यू आणि म्हातारपण आणि रोगराई ह्या चार गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत. हा जो तापत, चार गोष्टी आहेत ताप, ताप म्हणजे त्रासाच्या, याच्यातून मुक्ती आपल्याला फक्त मुकुंद देऊ शकतो, तो म्हणजे कृष्ण. आणि हे जे देवता सगळ्या आहेत ना, ब्रह्मापासून जितके लोक आहेत ना, यांना पण जन्म आणि मृत्यू आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांचाही कालावधी आहे, आपल्यापेक्षा फार मोठा कालावधी आहे. आपल्याला वाटतं की अमरच आहेत, इतका मोठा कालावधी आहे. म्हणजे आपण कुठे 100 वर्ष 70 वर्ष जगणार, ते अरबो आणि खरबो वर्ष जगतात. ब्रह्माचं आयुष्य जे आहे ना, ते 311 अब्ज वर्ष आहे. 311 अब्ज कुठे तुम्ही मोजणार ते, किती शून्य त्याच्यावरती. पण त्यांना पण सुरुवात आहे आणि अंत आहे, हे त्यांना पण माहिती आहे. आपल्याला माहीत नाही, त्यांना माहिती आहे. आणि ते सुद्धा त्याच भगवंताची पूजा करतात, जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्याकरता. हा ज्ञानाचा भाग आहे, नॉलेजचा विषय हा, भावनेचा विषय नाही. मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे, सत्य काय आहे ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांची पूजा करण्यात काही गैर नाही. आम्ही सर्व त्यांना खूप मानतो. मी स्वतः शंकराची आणि गणपतीची भक्ती करूनच ह्याच्यात आलेलो आहे. आणि आजही मला पूर्वीपेक्षा शंकर आणि गणपतीबद्दल जास्त आदर आहे. जो पूर्वी होता करताना त्याच्याहून जास्त नॉलेज आणि भाव जो आहे तो आज जास्त आहे त्यांच्याबद्दल. मी जर शंकराबद्दल आता बोलायला बसलो ना, संध्याकाळपर्यंत बोलेन शंकराबद्दल. खात्री या गोष्टी मला, आत्तापासून संध्याकाळपर्यंत बोलत राहीन शंकराबद्दल, त्यांचा गौरव करत राहीन, त्यांची किती महानता आहे. पण ते आत्ता मला ज्ञान झालेलं आहे शंकराबद्दलचं. पूर्वी त्यांची भक्ती करताना ज्ञान काय होतं, मला काय मिळेल म्हणून ते मला आवडतात. त्यांनी मला परीक्षेत पास केलं, त्यांनी मला फर्स्ट क्लास दिला म्हणून मी अभिषेक करतो. आता मी त्यांचा अभिषेक करत नाही सोमवारी, पण आता मला 100 पटीने आधी त्यांच्याबद्दल आदर आणि भक्ती आहे. कारण माझा आंतरिक भाव बदललेला आहे आता सध्या म्हणून. गणपतीचं पण तेच आहे. काय गणपतीला प्रार्थना करायचो सांगून मला लहान असताना मी काय प्रार्थना करायचो, माझा पहिला नंबर येऊ देत, मला लहान असताना मोटरगाडी मिळू देत, मला नवीन घर मिळू देत, मला दरवर्षी नवीन कपडे मिळू देत, मला नवीन वॉच मिळू देत. केवळ मी, तू कुठेच नाहीस, तू ऑर्डर घेवर आहेस फक्त. मी ऑर्डर करणार, तू सप्लाय करायचं. ही देवतांची भक्ती आपण करत असतो. त्या बिचारा गणपतीवर कोणीही प्रेम करत नाही. मंगळवारी सिद्धिविनायकामध्ये जा किंवा अष्टविनायकाला जा किंवा गणपती पुळ्याला जा, येळी लाईन लागलेली असते, प्रत्येकाचा अर्ज तयार असतो. आणि ते गणपतीला माहीत असतं की माझ्याकरता कोणी आलेलं नाही आहे, सर्व लोक त्याच्याकरता आलेले असतात. त्यांची यादी कधी संपत नसते. आज आली म्हणजे आज तारीख किती आहे, 13 डिसेंबरला आले तर वेगळी यादी तयार असते. पुढच्या मेमध्ये गेलं तर वेगळी यादी तयार असते. पण यादी त्यांचीच असते फक्त, ती त्यांच्याकरता त्यात काय नसतं. आणि काय असतं, मला एक लवकर फ्लॅट घेऊन दे, ही 6 केळे घे, 1/2 किलो पेढा घे, मला एक फ्लॅट घेऊन दे. म्हणजे कसं, 150 रुपयाचा माल घे आणि 15 लाखाचा फ्लॅट दे. आणि काय असतं त्यामध्ये, माझं लग्न होऊ दे, माझी बायको खूप सुंदर असू दे, शिकलेली असू दे, चांगलं काम करणारे असू देत आणि पैसे कमावणे पण असू देत, हे 6 केळे घे. असंच असतं आपण बिझनेस फक्त, आणि काय नसतं त्यामध्ये. एखादा विरळा असतो जो खरोखर गणपतीवर प्रेम करतो, शंकरावर प्रेम करतो. बाकी सगळे चोर, नंबर 1 स्वतः करता आणि स्वार्था करता, फक्त उदो करत असतात, गणपती गणपती आणि शंकर शंकर असतात. आपल्याला हे माहीत झालं पाहिजे की आपण काय करत आहोत, पण सहज आपण हे ॲक्सेप्ट करणार नाही. अहंकार ना अहंकार, अरे मी थोडी स्वार्थी आहे, मी शंकराला मानतो खूप, पण मनामध्ये स्वार्थच असतो. उद्या शंकराने तुमचं प्रार्थनाचं उत्तर देणं बंद केलं ना, लगेच तुम्ही देव बदलणार. बदलणार की नाही, अरे अभी बहुत बड़ी समस्या थी, इतना सा समस्या शंकर ने सॉल्व कर दिया मेरा, अभी बड़ी समस्या आ गई, 1 साल से प्रार्थना कर रहा हूँ कुछ भी नहीं हो रहा है. तो दोस्त बोला, अरे देवी के पास जाओ, लगे चेंज, लगे सोमवार से बदलो शुक्रवार. है कि नहीं, आपलं हेच ओळखायचं आहे. आता आत अंतर्मनामध्ये जाऊन विचारात स्वतःला काय मला हवं आहे, मग तुम्हाला कळेल की आपण काय आहोत ते. जेव्हा अंतर्मन म्हणेल मला काय नको, तुमची सेवा हवी, मग ते तयार झालं बरोबर कृपा प्राप्त करण्याकरता. तोपर्यंत केवळ स्वार्थ. त्यामुळे कमीत कमी कुठच्याही देवतेला न पूजण्यापेक्षा काही देवतांना पूजणं चांगलंच आहे. नास्तिक असण्यापेक्षा गणपतीला मानणं, देवीला मानणं फार चांगली गोष्ट आहे, कारण त्यांना पण तुम्हाला भक्ती देण्याची शक्ती आहे त्यांच्याकडे, तुम्ही मागत नाही त्यांच्याकडे. शंकर भगवंत परम भक्ती द्यायला ते सिद्ध आहेत तुमच्याकरता, पण मागतो काय, चांगला बायको, चांगली नवरा, चांगले बायको, चांगला नवरा, धन दौलत वगैरे 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 मागत असतो आपण, आरोग्य मागत असतो, काय काय मागत असतो, रोगमुक्ती मागत असतो, बायकोला बरं कर, आईला बरं कर, होणाऱ्या बरं कर, मागत येत असतो आपण. भक्ती मागतो का त्यांच्याकडे? नाही मागत. पण त्यांची, गणपतीची, शंकराची, ब्रह्माची, सगळ्यांची शक्ती आहे, भक्ती द्यायची आपल्याला, आपण मागत नाही त्यांच्याकडे. स्वतः ते भक्त आहेत, वैष्णवाना नथा शंभू, स्वतः गणेश भगवंताचे भक्त आहेत, हे कोणाला माहिती आहे? आपलं म्हणून तेच भगवंत आहेत, तसं नाही आहे ते. आणि सगळं ह्या जगामध्येच फक्त आहेत सगळे ते देवता लोक, गौलोकधामामध्ये नाही आहेत ते, तिकडे फक्त भगवंताचे भक्त लोक आहेत. हे सगळे अधिकारी मंडळी इकडे आहेत, ऑफिसमध्ये आहेत. हां, आणि अधिकारी मंडळींना साहेबांच्या घरात प्रवेश नसतो, माहिती मला. तुम्ही असाल मंत्री बिंत्री, दिवाणखाने में बैठने का, वहां मीटिंग करने का, बेडरूम में नहीं आने का. बेडरूम में कौन आता है? जो प्रेमी है उनका, दर्दी फ्रेंड है, वही बेडरूम में जाके खाना खाते हैं उनके साथ, दोस्त है ना, तो दिल जीतने वाला दोस्त है, उसके साथ में अंदर खाना खाएंगे. जो अधिकारी मंडल आएंगे उनके साथ मीटिंग ऑफिशियल जो है वो दीवान खाने में करेंगे, वहीं पर उनका नाश्ता पानी होगा, वहीं से बाय बाय करेंगे उनको. तो देवता लोग भगवंत भेटतात दरबार में, मिलते हैं वृंदावन में नहीं. वृंदावन में केवल गोपी, नंद महाराज, यशोदा, ग्वाल बाल, गाय, बैल, मोर, तोता ये सब वृंदावन में प्रवेश करते हैं, तिथे यांना प्रवेश नाही. तर ऑफिशियल काम असतं ना ते वेगळं असतं आणि प्रेम हे वेगळं असतं. तर ऑफिशियल काम देवता लोक करतात, प्रेम भक्त लोक करतात आणि भगवंत प्रेम भक्तावरती करतात, हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. प्रभूजी कसं माहिती का, हे सगळं ना शास्त्र आहे. हे सगळं हां मला वाटलेलं मी काय बोलत नाही आहे, हे सगळं शास्त्र आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे आणि ते समजून मग त्याप्रमाणे कार्य करणं फार आवश्यक आहे. नुसतं मला वाटतं म्हणून काय करणं योग्य नाही. आपल्याला लाभ पण मिळणार नाही त्यामध्ये काही. मला वाटतं की ह्या ठिकाणी काम केलं मला 10 लाख पगार मिळेल, नाही मिळणार तुम्हाला. त्या जागेची कॅपॅसिटी काय आहे तेवढाच पगार तुम्हाला मिळणार. नाही मला वाटतं की इथे मला 10 लाख मिळू शकतात, जा बाबा ट्राय करून घे, प्रयत्न कर, मग कळेल तुम्हाला काय ते. पण भावनेपोटी केल्यानंतर यश हे मिळणार याची गॅरंटी नाही, पण ज्ञानापोटी केलेली गोष्ट असते ना त्याला यश मिळू शकतं, कारण ते बरोबर शास्त्रोक्त असतं. जो सायंटिफिक आहे वैसे आप समजेंगे, सत्य को समजेंगे, वैसे प्रयास करेंगे तो मिलेगा आपको. आणि काय प्रश्न आहे? यस प्रभूजी,
आपण आता सांगितलं ना की चहाची आसक्ती पण सोडायला पाहिजे, तर ह्याचं म्हणणं आहे की मीठ पण आपल्याला लागतं जेवणामध्ये, मीठ सॉल्ट ती पण एक आसक्तीच आहे ना.
सोडून द्या मग मीठ पण. हे कसं माहितीये का, हे चहा सोडावा की न सोडावा हे मी ठरवलेलं नाही, शास्त्र में जो दिया है वैसा हम लोग फॉलो कर रहे हैं. धर्मम तो साक्षात भगवत प्रणीतम, भगवंताला प्राप्त करण्याकरता जे काही भगवंतांनी दिलेला आहे आदेश ते त्यांनी दिलेला आहे. मला काय वाटतं ते मी करत नाही आहे आणि ते योग्य पण नाही आहे. मला जे काही हवं ती पुस्तकं वाचतील तर मी डॉक्टर बनू शकतो का? तुम्ही माझ्याकडे याल का पेशंट म्हणून? मी जेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करीन, ठरलेल्या पुस्तकांचा अभ्यास करेन, ठरलेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेईन, तिकडच्या परीक्षा पास होईन, माझं रजिस्ट्रेशन होईल गव्हर्नमेंटमध्ये, तेव्हाच तुम्ही माझ्याकडे पेशंट म्हणून याल, मला मानाल की डॉक्टर आहे म्हणून. तसं माझ्या मनात जे वाटेल ते मी नियम पाळले आणि भगवंत मला प्राप्त व्हावं असं मला वाटलं तर ते प्राप्त होतील का? मला नाही. त्यांना प्राप्त होण्याकरता त्यांनीच नियम घालून दिलेले आहेत. जसं ह्या घरामध्ये कुठं यायचं? ह्या दरवाज्यात नाही यायचं. मी खिडकी तोडून पण येऊ शकतो आतमध्ये, तुम्ही मला घ्याल का आतमध्ये? नाही, मेरे को खिडकीचे आणे काय नाही, मेरे को बेडरूम से अंदर से कूद के आणे काय, हे पाईप मी चढके उदर से बेडरूम मे कूदणे काय, तुम्ही मला घेऊ शकाल का घरामध्ये? नाही घेऊ शकत ना. तुम्ही ठरवून दिलेलं आहे की माझं घर आहे, या माझ्या घरामध्ये या दरवाज्यात आत यायचं, मला मी सन्मान मी आतमध्ये घेणार, बसवणार, चहा देणार, खाऊ देणार वगैरे, काय गोड बोलणार तुमच्याशी. पण खिडकीत ना आत आलात तर पोलीस बोलवणार, कैद करणार तुम्हाला मी, तुम्ही चोर आहात. तसं मीठ खावं की ना खावं, साखर खावं की नाही खावी, काय खावं काय खाऊ नये हे मी ठरवत नाही, त्याने ठरवलेलं आहे. त्याने कसं नियम दिलेला नाही की मीठ खाणं बंद करा, साखर खाणं बंद करा, मिरची बंद करा, हे बंद करा, राई बंद करा, जिरं बंद करा, असं काही सांगितलेलं नाही आहे. ते जे काय बोललेले आहे त्यांचा नियम आपल्याला माहिती आहे, आपण अभ्यास केलेला आहे, गुरुजनाकडून ऐकलेलं आहे, ते आपण फॉलो करतो आहोत. आणि ते साखर किंवा मीठ किंवा कुठचं स्पाईस किंवा मसाला ह्याचा अतिरेक करू नये हे सांगितलेलं त्यामध्ये. कारण जेव्हा आपण मीठ साखर मसाला यांचा अतिरेक करतो तेव्हा जेवण रजोगुणी बनतं, हे पुस्तकात दिलेलं आहे शास्त्राच्या. ते मोजक्या प्रमाणात वापरावं हे पण दिलेलं आहे. ते जेव्हा आपण मोजक्या प्रमाणात वापरतो तेव्हा जेवण सत्वगुणी बनतं हे पण दिलेलं आहे. ते आपण भगवंताला अर्पण करायचं असतं हे पण दिलेलं आहे. तसं आपण करतो आहोत. अतिरेक करणं सांगितलं, म्हणजे गोडच खायचं, तर अति गोड खाणं, अति खारट खाणं, अति तिखट खाणं, अति मसालेवालं खाणं हे रजोगुणामध्ये याचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. आणि सगळं माफक प्रमाणात खाणं, थोडक्या प्रमाणात खाणं हे सत्वगुणामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. तसं आपण करतो. त्यामुळे मीठ ही नशा नाही आहे, साखर ही नशा नाही आहे. अतिरेक केलं तर नशा होणार ती, पण माफक प्रमाणामध्ये 6 प्रकारचे रस रोज खाणे हे नशा नाही. हां, गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट आणि कडू या सहा रस जे आहेत हे रोज आहारात असणे आवश्यक आहे प्रमाणामध्ये, आणि ते ग्रहण करणं हे नशा नव्हे. कळलं प्रभूजी मला? एनिवे प्रत्येक गोष्टीला शास्त्रोक्त आधार आहे, कुठची गोष्ट कपोल कल्पित नाही आहे, आपण घडवलेली नाही आहे. मला असं वाटतं म्हणून मी करतो म्हणून मी तुम्हाला तुम्ही असं करावं कारण मला असं वाटतं असं नाही. मला वाटण्याला काही अर्थ नाही आहे, काही मतलब नाही आहे, काही अर्थ पण नाही आहे. जे भगवंताला वाटतं ते त्याने सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, आणि ते आपण शिकतो आहोत आणि आपल्याला कळतं आहे, ते आपण फॉलो करतो आहोत. आपले विधिविधान जे आहे, नैवेद्य करायची पद्धती आहे, नैवेद्य कसा करायचा, काय नैवेद्य करायचं, कसं करायचं, कुठच्या वेळी करायचं, घंटी का वाजवायची, हे सगळ्याचा नियम दिलेला आहे त्यांनी. घंटी को बजाने का, ढोल कोणी बजाने का, है ना? घंटी में क्या रखा है? ढोल बजाओ भगवान को अर्पण करते समय. हाँ बोल सकते आप, उसमें क्या है? लेकिन घंटी बजाने का आदेश भगवान ने खुद दिया है. अभी आप उसको खाना खिला रहे हैं, वो बोल रहे हैं मुझे क्या अच्छा लगता है, बोले वो नहीं बजाएंगे तबला बजाएंगे. उन्होंने कहा है घंटी बजा तो घंटी बजाने का, सिंपल. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण सर्व त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण करत आहोत. वे आरती, अभी आरती में ये 7 बार क्यों घुमाने का, 10 बार क्यों नहीं घुमाने का, ये ज्यादा काही अर्थ नाही आहे. ये मेडिकल में ये कॉलेज में प्रवेश क्यों लेने का, ये तो धुळे में भी कॉलेज है, उधर क्यों लेने का नहीं. अरे भाई उसको मान्यता नहीं है, वो मान्यता प्राप्त है. आप देखते ना उसको हमेशा बच्चे को डालने के समय, तसंच आहे ते पण. सगळ्या गोष्टी ह्या भगवत मान्यता प्राप्त असायला पाहिजेत, तेव्हाच त्याचं फळ मिळणार, नाहीतर फळाची अपेक्षा करू नका. काही मिळणार नाही तुम्हाला, मन घडन बाते करेंगे तो कुछ नाही मिलेगा आपको, असं आहे ते. आणि काय प्रश्न आहे कोणाचे? मताजी. जय जय श्री राधे श्याम. तर गुरु महाराजांच्या कृपेमुळे आणि संतांच्या आशीर्वादामुळे थोडंफार जे काय बोललो असेल ते स्वीकार करून घ्यावं, आणि पटलं तेवढं करावं, आणि पुढे जे काय पटलं ते पुढे पटल्यावर करावं. परंतु माझ्या मनाने मी काही बोललेलं नाही आहे, जे काय बोललो ते शास्त्रोक्त बोललेलो आहे एवढी खात्री आहे मला. आणि जे काही बोललेलो आहे ते मी स्वतःही करत आहे, नुसतं सांगत नाही तुम्हाला. तर मला जे ते करून जे काय अनुभव प्राप्त झालेले आहेत तेच मी शेअर करत आहे त्याबरोबर. तुम्हाला त्यातून लाभ व्हावा हीच अपेक्षा आहे. बाकी आपापल्या पात्राप्रमाणे आपण घ्यावं आणि प्यावं. जेवढं तुमचं पात्र मोठं आहे तेवढं तुम्ही घ्या आणि तेवढं प्या, बाकी सगळं भगवंत बघून घेतील काय ते, है ना. हरे कृष्णा. श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय.